तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत शनमावे मणि वाचते पुनः पुनः ते पावन चरण नमावे अनन्य भावे शरणरिघावे अहंकार सांडून झंता कावितयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय रूप सहज साधनी नित्य रंगुनी भावे मगत द्रूप ज्ञानी शाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तक वरद हस्त मस्तकी ठेवुनी दे मज आदेश ज्ञानीशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्त मस्तकी ठेवुनी दे आदेश दे मज आदेश दे मज आदेश
आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समर्थ भक्त माननीय सुनीलजी चिंचोळकर यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक मी या कार्यक्रमात स्वागत करते.
धन्य ज्ञानदेव, धन्य ज्ञानदेवी, जीवन हे धन्य झाले. व्यासांचे मथित आचार्य भाषित नवनीत हे कडसले. जीवन हे धन्य झाले. नाचत माधव गात माधव निजानंदे डोले. जीवन हे धन्य झाले. असे कृतार्थतेचे उद्गार काढत ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन ज्ञानेश्वरीच्या प्रेमामध्ये समर्पित केलं असे आपले प्राणप्रिय सद्गुरू स्वामी माधवनाथ त्यांच्या ज्ञानेश्वरी वाग्यज्ञाचा गौरव म्हणजे आजपासून प्रारंभ झालेला हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. 1958 सालचा जून महिना होता. नित्य नियमाप्रमाणे आपल्या दुकानामध्ये दासबोध वाचत असताना स्वामीजींना अचानक आपण ज्ञानेश्वरी सांगावी अशी अंतस्फूर्ती झाली आणि ती इतकी प्रबळ होती की स्वामीजींनी लगेचच साखरे महाराजांच्या मठातून ज्ञानेश्वरी आणली. त्या दिवशी संध्याकाळी आपल्या राहत्या घरी भागेश्वर निवासमध्ये प्रथम स्वांत सुखाय अशा या ज्ञानेश्वरी निरूपणांना सुरुवात झाली. अर्थातच या ज्ञानेश्वरी निरूपणांच्या प्रथम श्रोत्या कोण होत्या तर मातोश्री सरलाताई. इथेच या दैवी कार्याची या दैवी जोडप्याकडून मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे अखंडपणे स्वामीजींनी हा ज्ञानयज्ञ सुरू ठेवला. आज या कार्याचा जो वटवृक्ष झालेला आपण पाहतो आहोत त्याचा उगम हा अशा प्रकारे झालेला आहे. म्हणूनच आजच्या या पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच स्वामी माधवनाथांची मोठ्या प्रकर्षाने आपल्या सर्वांना आठवण होते आहे. तसं पाहिलं तर त्यांनी देह ठेवल्यापासून आज तागायत असा एकही उत्सव झाला नसेल की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवलं नाही. आज स्वामीजी इथे सर्वत्र भरून आहेत असा अंतःकरणात आपल्या सर्वांचाच भाव होता आणि आता देखील आहे. या प्रसंगी त्यांना या कार्यामध्ये मोलाची साथ देणाऱ्या आणि नुकतीच आपली इहलोकीची यात्रा संपवून स्वामीलीन झालेल्या मातोश्री सरलाताईंची देखील राहून राहून आठवण येते आहे. 2003 साली झालेल्या आपल्या पारायण सोहळ्यामध्ये मातोश्री मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने सहभागी झालेल्या होत्या. आज क्षणभर अंतर्मुख होऊन जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये असलेलं स्वामीजींचं महत्व ठळकपणे प्रतीत होतं. स्वामीजी जर आपल्या जीवनामध्ये आले नसते तर, त्यांचा परिसर स्पर्श आपल्याला जर झाला नसता तर आज आपलं जीवन कुठे असतं? परमार्थाची आवड आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली असती का? ज्ञानेश्वरीची गोडी आपल्याला लागली असती का? ते होते म्हणून हे झालं, ते होते म्हणून परमार्थ मार्गावर काही पावलं टाकण्याची प्रेरणा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, ते होते म्हणून ज्ञानेश्वरीचं प्रेम आपल्यामध्ये निर्माण झालं, ज्ञानेश्वरीचं प्रेम त्यांनी आपल्या जीवनामध्ये संक्रमित केलं, म्हणून तर एवढ्या मोठ्या संख्येने आणि प्रेमाने आपण या पारायणामध्ये सहभागी झालेलो आहोत. दासगणू महाराज म्हणतात ना, ज्ञानेश्वरी हातात येणं, तिचं वाचन चिंतन करावं अशी इच्छा निर्माण होणं ही काही सामान्य गोष्ट समजू नका, याला फार मोठं पुण्य हातून घडावं लागतं. ग्रंथ नव्हे कादंबरी हा मनोरंजनाची, सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोच हिलावाची. मला असं वाटतं की आपल्या सर्वांकडून मागच्या जन्मामध्ये खूप मोठं पुण्य घडलं असणार म्हणून आपण स्वामीजींच्या चरणाशी आलो. सद्गुरू मुखातून झालेल्या ज्ञानेश्वरी श्रवणामुळे ज्ञानेश्वरीचं वाचन करावं आणि तिचं काहीबाही अनुसरण आपल्या जीवनामध्ये करावं अशी प्रेरणा आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. कर्म भक्ती ज्ञान ध्यान याचं अनुपम विवेचन असणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वच संतांनी शिरोधार्य मानलेला आहे. अशा या पवित्र ग्रंथाचं पारायण करायला मिळणं ही माऊलींची आपल्यावर असलेली कृपा आहे. या पारायणाची थोडक्यात पार्श्वभूमी जर पाहायची झाली तर 1981 साली स्वामी माधवनाथ असताना पहिल्यांदा अशा प्रकारे आपण पारायण केलेलं होतं. आपल्यामधील जुन्या साधकांना ते आठवत देखील असेल. त्यानंतर 2003 आणि 2007 साली स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली याच ठिकाणी अशाच पद्धतीचा ज्ञानेश्वरी सप्ताह आपण केलेला होता. आपण सर्वच जण मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो. ज्ञानेश्वरी अभ्यासाकडे पाहण्याची स्वामी माधवनाथांची दृष्टी ही थोडी वेगळी होती. स्वामीजी असं म्हणत की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ वाचनाचा नसून तो अनुभवण्याचा आहे. यातील एक एक ओवी आत्मसात करून ती आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न साधकांनी करायला पाहिजे. असं जरी असलं तरी ते म्हणत असत की मधून अधून या ग्रंथाचं जरूर पारायण करावं. त्यांनी जर का काही होत असेल तर थोड्या कालावधीमध्ये संपूर्ण ग्रंथ डोळ्याखालून घालता येतो, तसंच त्या ग्रंथाचा एकूण आवाका आपल्या लक्षात येतो. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये अशी अंतरंगता त्यांना अभिप्रेत होती. अशी दृष्टी त्यांनी जी आपल्याला दिली ती दृष्टी घेऊनच आपण या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. या पारायण सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं परम भाग्य असं की आपल्याला या सोहळ्यामध्ये स्वामी मकरंदनाथांचं सान्निध्य लाभत आहे. स्वामी माधवनाथांनी सुरू केलेल्या या दैवी कार्याची ध्वजा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलण्याचं किंबहुना ती अधिकच उंच पडकवण्याचं काम स्वामी मकरंदनाथ मोठ्या निष्ठेने करत आहेत. सद्गुरूंसमवेत ज्ञानेश्वरी पारायण करायला मिळणं यापेक्षा वेगळी पर्वणी ती काय असणार? स्वामीजींच्या रविवारच्या सकाळच्या प्रवचनांचा लाभ आपण सर्वजण घेतो आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट झालेली नवविधा भक्ती आणि त्या अंतर्गत आलेली स्थितप्रज्ञ लक्षणं, त्यात सांगितलेला कर्माचा सिद्धांत यावर त्यांची निरूपण ऐकत असताना निश्चितपणे कुठेतरी असं वाटतं की आपण स्वतंत्र भाग्य घेऊन जन्माला आलेलो आहोत, म्हणून अशा प्रकारे श्रवण आपल्याला घडतं आहे. अनुषंगिक साधना, सत्संग यामार्फत सर्व श्रोत्यांच्या हृदयाला जणू ते स्पर्श करत असतात. सद्गुरूंच्या कार्याचा खरा पाईक कसा असू शकतो याचं दर्शन त्यांच्या जीवनामधून प्रत्येकी आपल्याला घडत असतं. स्वामीजींच्या कार्यामधला त्यांचा अवर्णनीय उत्साह आपल्या सर्वांसाठी प्रेरक असा असतो. एकूणच काय, आपल्या सर्वांसाठी ते स्फूर्तीस्थान बनून राहिलेले आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. अशा या चैतन्यदायी आणि भारलेल्या वातावरणामध्ये आपला हा पारायण सोहळा सुरू झालेला आहे. या निमित्ताने साधनेमध्ये आणि अंतर्मुखतेमध्ये आपलं एक पाऊल पुढे पडावं अशी स्वामी मकरंदनाथांची आपल्याकडून अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आपण जरूर प्रयत्न करूयात. आजच्या या कार्यक्रमामध्ये आता एक सत्काराचा गोड कार्यक्रम होणार आहे. आपल्या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले दोन प्रमुख अतिथी माननीय जयंतरावजी देसाई आणि माननीय सुनीलजी चिंचोळकर यांचा मंडळातर्फे पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या हस्ते आता सत्कार होणार आहे. लहानपणापासून स्वामी स्वरूपानंदांच्या निकटचा सहवास लाभलेले आणि सेवेचं भाग्य लाभलेले पावसच्या स्वरूपानंद सेवा मंडळाचे कायम विश्वस्त माननीय श्री जयंतराव देसाई यांचा आता स्वामीजी सत्कार करतील. यानंतर स्वामीजींना मी विनंती करतो की त्यांनी सुनीलजींचा सत्कार करावा. सुनीलजींचा वेगळा परिचय महाराष्ट्रात तरी करून देण्याची आवश्यकता नाही. समर्थ वाङ्मयावर त्यांनी केलेल्या साक्षेपी व्याख्यानांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे. स्वामीजी आता सुनीलजींचा सत्कार करतील. या सत्कारानंतर आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये प्रवेश करणार आहोत. स्वामी माधवनाथांना ज्ञानेश्वर महाराजांबद्दल अत्यंतिक प्रेम होतं आणि ज्ञानेश्वरीवर त्यांची अपार भक्ती होती. आळंदीला गेलेले असताना माऊलींच्या समाधीला गाढ आलिंगन देताना त्यांचे भाव विलक्षण असत. तसंच समाधीचं दर्शन झाल्यानंतर अजान वृक्षाच्या इथे जाऊन तिथे बसलेल्या भाविकांबरोबर ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या ते आवर्जून वाचत असत. स्वामीजी कधी कधी सांगत की कवी कालिदासाचं शाकुंतल वाचून जर्मन कवी गटे आनंदाने नाचू लागला असं म्हणतात. तर स्वामीजी म्हणत की ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अशा एखाद्या कवीच्या हातात जर पडला तर त्यातल्या साहित्य सोनियाच्या खाणी पाहून तो हा ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचल्याखेरीज राहणार नाही. एवढंच नाही तर भावातिशयाने आळंदीला येऊन माऊलींच्या समाधीला लोटांगणी जाईल यात मला अजिबात संदेह वाटत नाही. स्वामीजींचे माऊलींबद्दलचे असेच भाव त्यांच्या एका अभंगामध्ये विशेष रीतीने प्रकट झालेले आहेत. अहो विश्वाची या कृपा तिला महानंद सोपा. या अभंगावर आता आपण सद्भक्त सुधीर रामदासी यांच्याकडून चिंतन ऐकणार आहोत. सुधीर हा टेक महिंद्रा कंपनीमध्ये सोल्युशन आर्किटेक्ट आहे आणि गेली अनेक वर्ष स्वामीजींकडे नित्यनियमाने येतो आहे. आपण आता सुधीरचं चिंतन ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज ज्ञानेश्वरी पारायणाच्या या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये स्वामीजींच्या साधक संजीवनीतील अभंग चिंतन सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामध्ये स्वामीजींनी ज्ञानदेवांचं स्तवन केलेलं आहे. जणू या अभंगाच्या माध्यमातून स्वामीजी ज्ञानोबांशी संवाद साधता आहेत. स्वामीजी म्हणतात, अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा. विश्वावरती कृपा करण्याकरता, महानंद सोपा करण्याकरता ज्ञानोबा अवतीर्ण झाले. ज्ञानोबांबद्दल आपण अतिशय प्रेमादाराने ज्ञानेशो भगवान विष्णू असं त्यांचं वर्णन करतो. जणू भगवंतच ज्ञानोबांच्या रूपाने विश्वावरती कृपाकर्ते झाले. त्यांनी हा महानंद आपल्यासाठी सोपा केला. भगवंत आणि अर्जुनामध्ये जो रणभूमीवरती मोकळा संवाद झाला तो संवाद श्री व्यासदेवांनी सर्व वेदार्थाचं मंथन करून 700 श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये मांडला. या भगवद्गीतेच्या माध्यमातून जणू भगवंतच आपल्याशी बोलता आहेत असं वाटतं. गीता जाणा वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूजी. सर्व वेदांचं प्रतिपाद्य देवता असलेले भगवान गोपालकृष्ण स्वयमेव ज्या ग्रंथाचे कर्ते आहेत अशा भगवद्गीतेबद्दल स्वामीजींच्या मनामध्ये अत्यंत आदराचं आणि प्रेमाचं असं स्थान होतं. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण स्वये वक्ता जीये ग्रंथी. आणि म्हणूनच अशा असामान्य ग्रंथावरती भाष्य करण्याकरता भगवंतच ज्ञानोबांच्या रूपाने आपल्यासाठी परत आले असा स्वामीजींचा भाव होता. ते नेहमी म्हणायचे ज्ञानोबा आपल्या साधकांसाठी परत आले आणि ऐसा वाघविलास विस्तारू जो गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. आपल्यासाठी आनंदाचा आवार त्यांनी मांडलं. हा महानंद सोपा केला. स्वामीजींचं जीवन ज्ञानेश्वरीमय होतं. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यान ओव्या स्वामीजींच्या अंतःकरणामध्ये खोल वास्तव्य करून होत्या. इतक्या की त्यांच्या अभंगाचं स्फूर्ती सुद्धा ज्ञानोबांच्या ओव्या होत्या. 18 अध्यायामध्ये यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरहा याच्यावरती भाष्य करताना ज्ञानोबा संजयाच्या मुखाने असं म्हणतात, कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे. स्वामीजींच्या दृष्टिकोनातून हा देव म्हणजे जितके भगवान गोपालकृष्ण होते तितकेच ज्ञानोबा सुद्धा होते. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीता टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. असं अत्यंत जिव्हाळ्याचं प्रेमाचं नातं स्वामीजींचं ज्ञानोबांशी आणि ज्ञानेश्वरीशी होतं. स्वामीजी या अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये असं म्हणतात, बरी रचिली ज्ञानेश्वरी नेली गीता घरोघरी. ज्ञानोबांनी ही ज्ञानेश्वरी रचली आणि भगवद्गीता तुमच्या आमच्या घरामध्ये गेली. स्वामीजी म्हणायचे ही गीता ज्या उपनिषदांपासून आली ती उपनिषद सर्वसामान्यांना कळायला अत्यंत कठीण आहेत. ही गीता देखील संस्कृतामध्ये असल्यामुळे परत आपल्यासाठी अवघड झाली. आधीच अध्यात्मशास्त्र कठीण आणि त्याच्यामध्ये हे संस्कृतात सांगितलेल्यामुळे तो सगळाच विषय एकूणच दुर्गम अगम्य असा झाला. आणि ही अडचण ओळखून बहुजन समाजासाठी स्वामी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हे ज्ञानभांडार आपल्यासाठी खुलं केलं. तिरे संस्कृताची गहने तोरोनी मराठीया शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. स्वामीजी म्हणायचे संस्कृताचे हे गहन किनारे ज्ञानोबांनी अशा कुशल रीतीने मराठी शब्दांचे सोपे सोपे घाट बांधून आपल्यासाठी सुगम केले की सर्व अबालवृद्धांना या ज्ञानगंगेत सुस्नात होण्याची सुसंधी प्राप्त झाली. आणि हे सर्व विवेचन त्यांनी अशा गोड पद्धतीने केलं की अमृताला सुद्धा मागे सारेल. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. पैजा मारून अमृतालाही जिंकणारी अक्षरे मी मराठीमध्ये आणीन असे म्हणणारे ज्ञानोबा मोठ्या भाग्याने महाराष्ट्राला लाभले. अशा या ज्ञानोबांच्या परंपरेतील आपण एक पाईक आहोत याचा स्वामीजींना अत्यंत अभिमान होता. स्वामीजी हे अतिशय डोळस विचक्षण संत होते. गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या अंतिम उपदेशाबद्दल उद्देशाबद्दल ते अत्यंत नेहमी जागरूक असायचे. ते म्हणायचे आत्मरूप होणं हे गीतेला अभिप्रेत आहे. आत्मा हे रत्न हस्तगत करण्याकरता निष्काम कर्मयोगाच्या मार्गानं भक्ती ध्यान ज्ञान अशा चढत्या पायऱ्यांनी आत्मरूप होऊन राहणं हेच गीतेचं सारभूत सांगणं आहे. जणू जन्मजन्म ब्रह्मरसाचा घडलेला उपवास फेडून त्या रसाचं पारण घरोघरी करण्याकरता भगवंतांनी गीता सांगितली आणि ती ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घराघरामध्ये नेली. बरी रचिली ज्ञानेश्वरी नेली गीता घरोघरी. स्वामीजी पुढे असं म्हणतात, केला ज्ञानाचा सुकाळ सर्व काळी पर्वकाळ. संस्कृतामध्ये बंदिस्त असलेलं हे अध्यात्म ज्ञान मराठीत आणल्यामुळे ज्याला आवड असेल त्याला ज्ञानाचा सुकाळ झाला.
ज्ञानोबाई एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात, आता अर्जुनाची काय म्हणू पाताला, आजी आवडतया ही सुकाळू झाला, जे हा गीतार तू आला मराठी ये मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा। स्वामीजी असं म्हणतात की या ज्ञानेश्वरीमुळे आता कुठला एक काळ पर्वकाळ राहिला नाही, जणू सर्व काळ पर्वकाळ होऊन गेले। रोज ज्ञानेश्वरी वाचायची, रोज पर्वकाळ अनुभवायचा। स्वामीजी म्हणायचे की नाही, मौज आहे, आनंद आहे, काय समजलास बच्चा। त्यांचे हे उद्गार अशासाठी असायचे की ज्ञानेश्वरीमध्ये खोल अंतरंगामध्ये डूब देऊन तिथून आलेले हे उद्गार होते। जो मने काय वाचा सेवकू होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, ही ज्ञानोबांची ओळी स्वामीजींचं जीवन चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतं। स्वामीजी असं म्हणतात, केला ज्ञानाचा सुकाळ। ज्ञानोबांनी जणू ज्ञानाचा सुकाळ या ओव्या ओव्यांमध्ये केला। क्षेत्र क्षेत्रज्ञ योग सांगत असताना 13 अध्यायामध्ये ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याच्यावरती भगवंतांनी विवेचन केलं। ज्ञाता म्हणजे जाणण्यास उत्सुक असलेले आपल्यासारखे साधकजन, ज्ञेय म्हणजे परमात्म स्वरूप, मुक्कामाची जागा, आणि ज्ञाता ज्याच्या माध्यमातून हे ज्ञेय स्वरूप जाणतो ते म्हणजे ज्ञान। स्वामीजी असं म्हणायचे, वस्तुत या 3 वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, कारण का ज्ञात्याला आपल्या अंतर्यामीच ज्ञेयाचा बोध होतो। ज्ञेय परमात्म स्वरूप जसं जाणण्याला कठीण, तसं ज्ञान देखील जाणण्याला कठीण, आणि म्हणूनच भगवंतांनी ज्ञानाची लक्षणं सांगत असताना ते ज्ञान साधकाच्या जीवनावरती, त्याच्या स्वभावावरती जे परिणाम करतं, त्या परिणामांचं वर्णन केलं। म्हणजे पर्यायाने या परिणामांचा जसा आपण अभ्यास करू, तस तसं आपण ज्ञानाच्या ज्ञेयाच्या जवळ जाऊ। हे लक्षण म्हणजे ज्ञान, आणि याच्या विरुद्ध जे आहे, त्याचा आपण अतिशय जवळचा संबंध आहे, ते म्हणजे अज्ञान। भगवंतांनी एकूण 5 श्लोकामध्ये हे ज्ञान सांगितलं, आणि या 5 श्लोकावरती ज्ञानोबांनी तब्बल 700 ओव्या लिहिल्या। जणू या सगळ्या ओव्यांमध्ये ज्ञानोबांनी आपला सगळा अनुभव, सगळी प्रतिभा ओतली। स्वामीजी असं म्हणायचे की या ओव्या वाचताना ज्ञानोबांचं चरित्र आपण वाचतो आहोत असं आपल्याला वाटतं। आपण ते वाचणार आहोत, या सप्ताहामध्ये 13 अध्याय येईल तेव्हा आपल्याला हे निश्चितपणे जाणवेल। या सर्व विषयाला स्वामीजी अत्यंत महत्वाचं स्थान देत असत, कारण का सद्गुणांचा विकास समाजामध्ये व्हावा ही त्यांच्या अंतःकरणापासूनची तळमळ होती। कोणी सत्संगामध्ये त्यांना विचारलं की साधनेमध्ये प्रगती होतीये की नाही कशी ओळखायची, ज्ञान झालं हे कसं समजायचं, तर स्वामीजी म्हणायचे, अमानित्वम, अधम्बित्वम, अहिंसा, शांती हे गुण जसे अंतंगामध्ये येतील तसतशी साधनेमध्ये प्रगती झाली आहे। त्यातून उद्या उठून कोणी म्हणेल मला ज्ञान झालं, अरे बाबा ज्ञान झालं तर काही लक्षण आहेत की नाही, आणि या लक्षणांकडे स्वामीजी उल्लेख करायचे। ज्ञानोबांनी याच्यावरती भाष्य करत असताना ज्ञेयाचं परिशुद्ध वर्णन केलं। जे वर्णन करत असताना उपनिषद सुद्धा जिथं थांबतात तिथं ज्ञानोबा पुढे जाऊन बोलतात, जे जाणतले यासाठी संसाराची काढोनी काठी, जिनो जिनाई जे पोटी नित्यानंदाच्या, ते ज्ञेय गा ऐसे आधी जया नसे, परब्रह्म आपैसे नाम जया। ज्ञानोबा केवळ ज्ञेयाचं वर्णन करून थांबले नाहीत, तर ते ज्ञेय स्वरूप प्राप्त करण्याची प्रक्रिया विधी सुद्धा ज्ञानोबांनी सांगितला। जे देखील याची सवे, दृश्य द्रष्टा हे आघवे, एकवाटक आलवे सामरस्ये, मग तेची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमिजे स्थान तेची होय। आणि म्हणूनच स्वामीजी असं म्हणतात, केला ज्ञानाचा सुकाळ, सर्व काळी पर्वकाळ। शेवटच्या चरणामध्ये स्वामीजी ज्ञानोबांना अत्यंत प्रेमाने आळवतात, हात मारतात आणि म्हणतात, माधव म्हणे ज्ञान देवा, जतन करू हाची ठेवा। ज्ञानोबा तुम्ही हा ठेवा आमच्यासाठी, जो अनमोल ठेवा आमच्यासाठी उपलब्ध करून दिला, तो आम्ही अत्यंत प्राणपणाने जतन करू। स्वामीजी हे क्रियावंत संत होते, त्यांनी हा ठेवा त्यांच्या आयुष्यामध्ये तर जतन केलाच, परंतु त्यांच्याकडे येणारा प्रत्येकाला ते जतन करण्याची प्रेरणा त्यांनी दिली। कुठला ठेवा ज्ञानोबांनी आपल्यासाठी ठेवला? 700 श्लोक, अध्याय 18 लेख, देव बोलिले एक जे दुजे नाही। काय बरं देव बोलले, इथं अविद्या नाशू हे स्थळ, त्याने मोक्षोपादान फळ, या दोहींची केवळ साधन ज्ञान। हा ज्ञानाचा ठेवा ज्ञानोबांनी आपल्यासाठी दिला आणि तो ज्ञानाचा ठेवा जतन करण्याचा एकच मार्ग स्वामीजींनी आपल्याला सांगितला तो म्हणजे सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करणं, रोज सोहम ध्यान करणं, नाम घेणं, गीता ज्ञानेश्वरी दासबोध अशा ग्रंथांचं मनन चिंतन श्रवण निधिध्यासन करणं. या ग्रंथात सांगितलेला परमार्थ दैनंदिन जीवनामध्ये आचरण करण्याकरता अत्यंत उत्साहानी सातत्याने प्रयत्न करणं हे स्वामीजींना अभिप्रेत होतं. स्वामीजी सत्संगात म्हणायचे की नाही, ज्ञानोबांनी कसा बोलायला सांगितलंय, साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. जो कोणी असं बोलत असेल, किमान पक्ष असं बोलायचं आहे असं सावधरून अभ्यास करत असेल, स्वतःवरती प्रयोग करत असेल, तर मग ज्ञानेश्वरीचं जतन आपण केलं असं होईल. स्वामीजींचं सर्व जीवन ज्ञानेश्वरीशी अशा अंगाने एकरूप झालेलं होतं. ते एकदा असं म्हणाले की मी पलंगावरती असं शांतपणे पहुडलेला असताना ज्ञानेश्वरीच्या ओव्या मी आठवतो आणि त्याचा अर्थ मी माझ्या जीवनाला लावून बघतो, तेव्हा असं मला वाटतं की माझ्या सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या कृपा आशीर्वादामुळे या ओव्यातील अर्थ माझ्या जीवनामध्ये मी अनुभवलेला आहे. आपल्या दृष्टिकोनातून ह्या ओव्यांचं जतन करणं चा सोपा मार्ग म्हणजे स्वामीजींना शरण जाणं, त्यांनी सांगितलेली साधना करणं, त्यांच्याकडून श्रवण करणं आणि तसं वागण्याचा मनापासून प्रयत्न करणं. तैसे गीतेचे हे दुभते वत्स करोनी पार्थाते दुभिन्मले जगापुरते श्रीकृष्ण गाय. पार्थाचं निमित्त करून भगवंतांनी हे ज्ञान जगाला उपलब्ध करून दिलं आणि तेच ज्ञान ज्ञानोबांनी आपल्यासाठी मराठीमध्ये ज्ञानेश्वरीत आणलं आणि अशा विलक्षण गोड ग्रंथाचं त्यातील ज्ञानाचे छोटे छोटे घास करून स्वामीजींनी आपल्याला भरवले. तीच तेजस्वी परंपरा परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ अत्यंत तळमळीने आपल्यासाठी पुढे चालवता आहेत. म्हणून भलते न याचा सद्भावे ना हवे, मात्र सद्भाव पाहिजे, समर्पणाची तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे, मग विश्व मग प्रयाग माधव विश्व पहावे, येतुले मी संसारासी द्यावे तिलोदकम. अशा पद्धतीने संसाराला देहबुद्धीला जर आपल्याकडून तिलोदक दिलं गेलं तर मग स्वामीजींनी आपल्या सर्वांच्या वतीनं या साधक विश्वाच्या वतीनं ज्ञानोबांना जे आश्वासन दिलं की हा ठेवा आम्ही जतन करू, तो जतन केला आपण आपल्या आयुष्यामध्ये असं होईल. त्याच्यासाठी आपण ज्ञानदेवांच्या स्वामी स्वरूपानंदांच्या स्वामीजींच्या स्वामी मकरंदनाथांच्या चरणांशी अत्यंत विनम्रतेने प्रार्थना करूयात. हरिओम तत्सत.
आताच आपण सुधीरदादाकडून ऐकलं स्वामी माधवनाथांचं सर्व जीवन ज्ञानेश्वरीमय होतं आणि ती त्यांची अंतस्फूर्ती होती. संसारात न पडता गावगांना हिंडून भगवद्गीतेवर प्रबोधन करावं अशी इच्छा युवकावस्थेतच त्यांच्या मनात होती. बालपणापासून आजन्म त्यांना एकच एक ओढ होती. ते ज्ञानेश्वरी जगले. त्यांचं स्वतःचं जीवन तर अतिउत्तुंग असं होतं. ज्ञानेश्वरीतील सर्व दैवी गुणांनी मंडित असं होतं. पण तरी त्यांना आपला कळवळा देखील खूप होता. समोरच्याची पात्रापात्रता न पाहता अक्षरशः त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य लुटवलं. ते प्रेम नाटक चालले होते, करुणा उधळत चालले होते. स्वतःचा देह पोतेऱ्यासारखा झिजवत होते. कशासाठी? तर आपल्यासारख्यांचं जीवन ज्ञानेश्वरीच्या काही तुषारांनी कृतार्थ व्हावं म्हणून. ते आपल्या जीवनात नसते तर ज्ञानेश्वरीसारखा अद्वितीय ग्रंथ आपण कधीही उघडून पाहिला नसता. आणि आज केवळ त्यांच्या प्रेमामुळे एखादं आश्चर्य असावं असं आपण इथे पारायणाला बसलो आहोत. पूर्वी बंगाल प्रांतात बाऊल पंथाचे लोक असत. ते घराघरासमोर उभं राहत ईश्वर भक्तीपर गाणी म्हणत. त्यांना पाहून रामकृष्णांनी अगदी शेवटच्या काळात स्वतःशीच एक उद्गार काढला होता. बाऊलांचा एखादा मेळावा अकस्मात येतो, सारे जण मत्त होऊन गातात नाचतात भगवान नामात तल्लीन होतात आणि काही वेळाने जसे आले तसे निघूनही जातात. भगवंताच्या या रूपांना कोणी क्वचितच ओळखू शकतो. तसाच दैवी मेळावा आज इथे भरला आहे. हेच कार्य स्वामी मकरंदनाथ त्याच शुद्धतेने त्याच ओढीने त्याच अनुकंपेने पुढे चालवत आहेत. हे कार्य असं अबाधित राहणं हा केवळ ईश्वरी संकेत आहे. स्वामीजींच्या निरूपणाचं वैशिष्ट्य असं की ज्ञानेश्वरीतील ओव्या साकार होऊन साधकांच्या पुढे उभ्या राहतात. कधी हे सर्व अंशताखण होईना माझ्या जीवनात उतरणार या भावनेने अस्वस्थ करतात, आपल्या जीवनात परिवर्तन घडायला भाग पाडतात. डोळे भौतिकतेच्या धुराने अक्षरशः भरून जावेत अशी आज बाह्य परिस्थिती असताना स्वामीजींचं आईच्या अगतिकतेने केलेलं प्रेम आपल्याला वेडं करत राहतं, त्यांच्या चरणांशी ओढत राहतं, आत्मदर्शनाच्या दिव्य ध्येयाप्रत सतत खुणावत राहतं. ते आपल्यासाठी आपली माऊली होऊन राहिले आहेत. माधव म्हणे ज्ञान देवा, जतन करू हाची ठेवा, हे आज इथे घडत आहे. स्वामीजींच्या या अतिशय गोड अभंगाचा आता आपण गेय स्वरूपात आस्वाद घेणार आहोत. सद्भक्त सुहृद पेंडसे अभंग सेवा सादर करेल.
अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा, अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा. बरी रचली ज्ञानेश्वरी, बरी रचली ज्ञानेश्वरी, बरी रचली ज्ञानेश्वरी, बरी रचली ज्ञानेश्वरी, बरी रचली ज्ञानेश्वरी. नेली गीता घरोघरी, नेली गीता घरोघरी, नेली गीता घरोघरी. अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा, अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा. केला ज्ञानाचा सुकाळ सर्व काळी पर्व काळ, 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 सर्व काळी पर्व काळ. अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा, अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा. माधव म्हणे ज्ञान देवा, ज्ञान देवा, ज्ञान देवा, ज्ञान देवा, ज्ञान देवा. माधव म्हणे ज्ञान देवा, जतन करू हाची ठेवा, माधव म्हणे ज्ञान देवा, जतन करू हाची ठेवा, जतन करू हाची ठेवा, जतन करू हाची ठेवा. अहो विश्वाची या कृपा केला महानंद सोपा, 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 केला महानंद सोपा, केला महानंद सोपा.
खरोखर हा अभंग ऐकताना अंगावर रोमांच उभा राहत आहे. आपल्या सर्व पूर्वसुरींमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरीबद्दलचं प्रेम हा धागा अनुस्यूत आहे. स्वामी स्वरूपानंदांचे सद्गुरू बाबा महाराज वैद्य 16 ज्ञानेश्वरी वाचत आणि ज्ञानेश्वरी खेरीज काही वाचत नसत, ज्ञानेश्वरी हे त्यांचं सर्वस्व होतं. स्वामी स्वरूपानंदांनी बाबा महाराजांकडे असलेली ज्ञानेश्वरीची प्रत खूप जीर्ण झाली आहे हे पाहून संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली आणि आपल्या सद्गुरूंना अर्पण केली. स्वामी माधवनाथ जेव्हा प्रथमच स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीस पावसला गेले तेव्हाही उभयतांमधली अंतरीची खूण पटली ती ज्ञानेश्वर नित्यपाठातील ओव्यांमार्फतच. स्वामी स्वरूपानंद पावसला असत आणि स्वामी माधवनाथ पुण्यास, त्यामुळे आपली सेवा घडत नाही अशी व्यथा स्वामी माधवनाथांनी व्यक्त केली. त्यावर स्वामी स्वरूपानंद म्हणाले, तुम्ही पुण्यास रोज जी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करता त्यांना मी नित्य उपस्थित असतो आणि तीच माझी खरी सेवा. आज आपल्या परमभाग्याने स्वामी स्वरूपानंदांचं प्रेम लाभलेले माननीय जयंतराव देसाई आज आपल्यात उपस्थित आहेत. स्वामी स्वरूपानंद हे जयंतरावांसाठी त्यांचे अप्पा होते. जयंतराव आणि त्यांचे गुरुबंधू विजयराव यांना पाहून अतिशय लढीवाळपणे हे माझे जय विजय आहेत असा उद्गार स्वामी स्वरूपानंद काढत असत. स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांतील गुरुशिष्यांचं नातं याविषयी आता आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं अशी प्रार्थना करूया.
श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञानदेव. आणि माझ्या बंधू भगिनींनो, खरोखर हा स्वामीजीनीच विचारलं की तुम्ही येणार का पारायणाच्या वेळी, आणि मी उत्साहात होतो, म्हटलं येईन ना अवश्य, कारण इथल्या कुठच्याही कार्यक्रमाला मला यायला आवडतं. कारण तसं पाहिलं तर हा कार्यक्रम मला परका वाटत नाही. इथला जो आपल्या ज्ञानेश्वरी केंद्रातर्फे जो कार्यक्रम होतो किंवा इथनं स्वामीजींचा जो कार्यक्रम असतो त्यांचा निरोप आला की बास केव्हाही यायला मला आवडतं. कारण हे घर परकं नाही, म्हणजे थोडस काय त्यातला जर भावार्थ सांगितला तर तुम्हालाही आवडेल की माधवनाथ महाराज माझे म्हणजे माझे बंधूच लागतात. कारण गुरुबंधू आहेत. मी स्वामी स्वरूपानंदांचाच अनुग्रह घेतलेला आहे आणि गुरुबंधूंच्या ठिकाणी यायला कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच आवडेल. मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की पावस हे तुमचं आजोळ आहे आणि आजोळ यायला तुम्हाला आवडणार ना तर आवडणार, सगळ्यांनाच आवडतं. तसंच आहे, इथे कुठलाही कार्यक्रम असला तर मला यायला फार आनंद होतो आणि त्यांनी बोलावल्यावर मी इथले काही आभार मानणार नाही, पण मी या इथल्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद मात्र जरूर देतो. आज एक मी स्वामीजींना विचारलं आज मगाशी दुपारी की एक थोडस छोटस मी या निमित्ताने निवेदन करणार आहे, चालेल ना? ते म्हणाले हो जरूर जरूर करा. त्यांची परवानगीनेच हे मी निवेदन करतोय. तसं पाहिलं तर हा जो सप्ताह सोहळा आहे स्वामीजींना आमच्या म्हणजे स्वरूपानंदजींना फार आवडत असे. 1972 साली त्यांनी अखंड वर्षभर म्हणजे रविवारी मंडळीने यावं, सोमवार ते रविवार सप्ताह करावा, पारायण करावं आणि परत रविवारी जावं किंवा सोमवारी जावं असं सांगून अखंड वर्षभर 52 सप्ताह पावसला होत असत. अजूनही 72 सालापासून अजूनही ती परंपरा चालू आहे. आश्रमात येणाऱ्या सद्भक्तांकडून सप्ताह पारायण केले जातात. आणि ती या चार ग्रंथांची होतात, ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरी, दासबोल आणि सिद्धचरित्र. या चार ग्रंथांची पाळणा तिथे होतात. मला एक असं आव्हान आपल्याला करावं असं वाटतं की तुमचं हे आजोळ घर आहे, तर तुम्हालाही जर असं वाटलं की आपण एखादं पारायण करावं तर तुम्ही जरूर या सप्ताहात आपण दोघांनी चौघांनी वेळी 10-15 जणींनी जरी मिळून आलात आणि तिथे एखादं पारायण केलं तर पहा, तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल आणि अनुभूती पण वेगळी येईल. कारण ते स्वामीजींनी सुरुवात केलेलं पारायण आहे. हा एक मनाशी भाव ठेवलात की तुम्हाला फार आवडेल. तर या जसं पारायणाला या मी असं सांगतोय, तसंच आमच्या संस्थेमार्फत पंढरपूर, आळंदी आणि पावसला फार मोठं पारायण सप्ताह होतात, तर त्यालाही आपण यावं, जरूर जरूर यावं असं मी एक आवाहन करतो. त्याच्या तारखापर्यंत मी सांगतो, पंढरपूरचा सप्ताह आहे तो 17 ऑगस्टला आहे, 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट. आळंदीचा जे पारायण सप्ताह आहे तो 20 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर. आणि पावसचा जो पारायण सप्ताह आहे तो 5 जानेवारी ते 11 जानेवारी असा आहे. हा 5 जानेवारी ते 11 जानेवारी हा स्वामीजींनी सुरुवात केलेला पारायण सप्ताह आहे आणि तो त्यांच्या गुरूंच्या पुण्यतिथीला साजरा होतो. त्यामुळे त्या पारायणाला जर आलात तर एक वेगळी अनुभूती आपल्याला मिळेल. आता हे पारायण एक गंमत म्हणून सांगतो की अभंग ज्ञानेश्वरीचं व्हावं असंही मी स्वामीजींना म्हटलं. इथेही जे आपलं ज्ञानेश्वरीचं होतं, ज्ञानेश्वरी आणि अभंग ज्ञानेश्वरी दोन नाही आहेत. दोन एवढ्यासाठीच की आपण जर पारायण करायला लागलं तर आता ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे ती 700 वर्षापूर्वीची आहे, त्यामुळे समजायला थोडी क्लिष्ट वाटते, म्हणायलाही उच्चारायलाही थोडी क्लिष्ट आहे. आणि आपल्या स्वामीजींची जी भाषा आहे ती प्रचलित मराठीत असल्यामुळे आणि अभंग वृत्तात असल्यामुळे सोपी आहे. त्याचं काय झालं, एकदा आम्ही जे आळंदीला 2003 सालापासून, म्हणजे स्वामीजींची जन्मशताब्दी होती तेव्हापासून ही पारायण सप्ताह आम्ही तिथे करतोय. आज जो 10-12 वर्ष करतोय तिथे, तर एक वर्ष तिथले जे ट्रस्टी होते त्यांनी म्हणाले की इथे तुम्हाला अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण करता येणार नाही. आम्ही 4-5 पारायणं केली होती आणि 7 का 8 सालात त्यांनी सांगितलं नाही की तुम्हाला अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण करता येणार नाही, इथे करायचं झालं तर मूळ ज्ञानेश्वरीचंच पारायण करायला लागेल. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही मूळ ज्ञानेश्वरी आणि अभंग ज्ञानेश्वरी भिन्न समजतच नाही. ते म्हणाले ठीक आहे, मग उद्याला तुम्ही अभंग ज्ञानेश्वरीच्या ऐवजी मूळ ज्ञानेश्वरीचं पारायण करा. आणि त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन करून पारायणाला सुरुवात करायची होती. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे ग्रंथ ते बदलले आणि मूळ ज्ञानेश्वरीचे ग्रंथ केले आणि त्यांनी दीप प्रज्वलन केलं आणि म्हणाले, मी काल तुम्हाला म्हटलं पण माझी ते चूक माझ्या लक्षात आली आहे, तुम्ही अभंग ज्ञानेश्वरीचंच पारायण करा. त्यांनी आपणून तिथे सांगितलं आणि आपणाला माहितीसाठी सांगतोय की ज्ञानेश्वरांच्या समाधीसमोरच्या कारंजा मंडपात, म्हणजे अगदी समाधीसमोर हे पारायण सप्ताह होतो. साधारणतः 100 ते 125 लोक पारायणाला असतात, तर त्या पारायणाला असं म्हणजे तिथे सुद्धा मान्यता झालेला आहे. तर अशा पारायणाला आपण यावं असं फिरू नये वगैरे आम्ही आवर्जून सांगतो. आता आजच मला म्हणजे मला जे पत्र आमंत्रणाचं दिलं होतं त्यात असं लिहिलेलंच होतं की आता ताईने आपल्याला सांगितलं की स्वामी माधवनाथ आणि स्वामीजी यांच्याबद्दल काही आठवणी किंवा सांगाव्यात. खरोखर आठवणी आठवायला लागल्या ना की एक आपण मागच्या काळात गेल्यासारखं होतं. सगळं इतिहास पाठीमागचा एक मनःपटलावरून उलगडायला लागतो. त्यातल्या काही आठवणी उलगडता उलगडता वेळ कसा जातो हे समजत नाही. आता मी हे असं पत्र मिळाल्यावर मी या दृष्टीने विचार करायला लागलो आणि मग त्या दृष्टीने एक आपल्या आठवणींना उजाळा देणं म्हणतात ना, त्या आठवणींना उजाळा द्यायला सुरुवात केली. आणि माझ्या लक्षात आलं की वा स्वामीजी आले कधी, माधवनाथ स्वामीजी, कारण त्यांना बरेच दिवस जवळजवळ 64-65 पासून पावसला यावं असं वाटत होतं, पण दिवस काही उजेडत नव्हता. तो शेवटी 28 ऑक्टोबर 1968 या साली त्यांचं येणं झालं. आणि ते येण्यापूर्वी सुद्धा त्यांनी पत्राने स्वामीजींना विचारलं की आम्ही आलो तर 10-12 जण येऊ, चालेल का? हे विचारण्यामागे बरोबर होतं, कारण पावस हे तसं खेडेगाव लांब, तिथे सोयी सवलती काही नव्हत्या, त्यामुळे त्यांनी विचारलं ते बरोबर होतं. स्वामीजींनी त्यांना लगेच उत्तर दिलं की तुम्ही 10 या 15 या, कितीही या, आपलं स्वागत असेल असं त्यांना पत्र आलं. आणि लगेच 28 तारखेला ते इकडे आले. मला सांगायला विशेष आनंद होतो की त्यावेळी आणि आता फार अंतर पडलंय. त्यावेळी आपल्या गरजा फार कमी होत्या आणि आता आपल्या गरजा फार वाढल्या आहेत. त्यावेळी कोणालाच असं वाटत नसे, म्हणजे आमचं घर जे होतं, घर मोठं होतं. आम्ही त्यावेळी घरातच जवळजवळ आमची घरचीच माणसं जवळजवळ 25 ते 30 लोक किंवा 40 लोक एवढी घरच्याची मुला बाळासकट होत. आणि अशी 10-15 मंडळी रोजच स्वामींच्या दर्शनासाठी येत असत आणि राहत असत. आणि राहिली तर आम्हा मुलांकडे त्यांच्या गादी घालणं, गाड्या बिड्या घालून देणं किंवा इतर त्यांचं जे उठबस करणं हे आमच्या मुलांकडेच कामं असत. आणि आम्हाला त्यात विशेष आनंद होत असे. तर माधवनाथच आलेले असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, माधवनाथांचं व्यक्तिमत्व असं होतं की एक सगळ्यांना आवडेल असं होतं. आणि ते बोलायचे सुद्धा एवढे गोड, भाषा अगदी अशी की साखरेत शब्द घोळले असं वाटायचं. ते मुलांजवळ सुद्धा इतक्या बारकाव्याने गोड बोलायचे, त्यामुळे आम्हालाही त्यांची कामं करायला विशेष आवडत असत. ते आले 8 ते 10 मंडळी होती त्यांची, सरलाताई होत्या, मातोश्री सरलाताई होत्या, नंतर त्यांच्या भगिनी होत्या त्याबरोबर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले, तिघ जण एकदमच गेले. आम्ही पद्धत अशी होती की घरातली जी मंडळी असतील त्या तिघांना एकदम पाठवत असो, आणि जी बाहेरची मंडळी असतील ती स्वामींचं असं सांगणार होतं की प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे घरातली मंडळी एकदम येऊन देत, नाही तर एक एक त्याला पाठवा. तर आत गेल्यावर स्वामींच्या एकंदर दर्शनाने माधवनाथ प्रभावित झाले. त्यांना एकदम भावनावेग झाला, कारण आज बरेच वर्ष त्यांना ते दर्शन घ्यायचं होतं. आणि ते मनात जे साठवलेलं असतं ना, घ्यायचंय घ्यायचंय, आपण करायचंय करायचंय, तर तो भावनावेग आवरत नाही. अशावेळी त्यांनी फार स्वामीजींच्या याने, आणि एक तुम्हाला माहिती आहे की आपण जर कोणी आलेला असाल पावसाला तर पाहिलं तर स्वामींची खोली तशी लहान होती, तिघं चौघं जण बसली एवढी होती, आणि खोलीत थोडा प्रकाश कमी नसे, पण स्वामींच्या एकंदर चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांचं जे सांगायचं जे एकंदर हे होतं, त्याने ते एकदम खुश होऊन पूर्ण तृप्त झाले असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांना ज्या ओव्या आल्या ना, स्वामीजी काय करत असत, एखादं पुस्तक आपल्या जवळचं देत असत आणि वाचायला सांगत असत. तर त्या दिवशी स्वामीजींनी त्यांना पुस्तक दिलं, ते होतं नित्यपाठाचं. आणि नित्यपाठातल्या उघडून त्यांनी काही ओव्या वाचायला सांगितल्या, त्या आपणा सर्वांना माहीत असतील, पण मी आता सांगतो. या लागी सुमनू आणि शुद्धमती, जो अनंतकू अनन्य गती, तैगा गौकही तया प्रती तावळी दे सुखे, तरी प्रस्तुताता गुणेही तू वाचून आणित नाही, म्हणून गुजतरी तुझ्या ठाई लपू नये. ते हे मंत्र से गीता मेवी जो माझ्या भक्ता, अनन्य जीवना माता बाळका देशी, तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो दया पाठी मदसी. म्हणजे स्वामी माधवनाथांनी जे 10 वर्ष मिळवलं होतं, कारण प्रवचनाद्वारा ज्ञानेश्वरीची अखंड जी सेवा केली होती, त्याचंच प्रतिबिंब या ओव्यातनं स्वामीजींनी दाखवून दिलं. स्वामीजी अशी एखादी खूण देत असत की ती इतकी पटत असे की तो येणारा जो भक्त असे तो खरोखर एकदम म्हणजे स्तिमित होऊन जात असे, असं प्रत्येक वेळी आम्ही पाहिलंय. स्वामीजी ती पद्धतच होती की येणाऱ्या प्रत्येकाला एखादी विशिष्ट खूण दाखवायची, तशी त्यांनी दाखवून दिली. माधवनाथ स्वामींना फार आनंद झाला. त्यांचं जीवनच जर उभं केलं असं झालं. त्याच दिवशी स्वामीजी त्यांना म्हणाले की एखादं प्रवचन केलं तरी चालेल. ते म्हणाले चालेल, मी उद्याला संध्याकाळची वेळ ठरली. आम्ही अनेकांना बोलावलं. साधारणतः 50-60 मंडळी प्रवचनासाठी जमली होती. आमचं जे देवघर आणि ते माझघर हे साधारणतः 101 लोकांना किंवा 60-70 लोकांना बसता येईल एवढं होतं. तर स्वामीजींनी अभंग भगवद्गीतेतला श्लोक घेतला होता, महात्मा नस्तु माम पार्थ दैवीं प्रकृति माश्रिता भजंत नन्य मनसो ज्ञात्वा भूता दिवम. हा श्लोक घेतला होता निरूपणासाठी. महात्मा लोकांचं वर्णन जे ज्ञानदेवांनी केलंय ते आपल्या एकंदर ओघवती भाषेत किंवा खुमासदार शैलीत असं म्हणू मी माधवनाथांनी वर्णन केलं. सगळ्यांना प्रवचन एवढं आवडलं की एक तास कसा गेला समजलं नाही. प्रवचन झालं, स्वामी माधवनाथ माडीवर त्यांची व्यवस्था केली होती, तिथे जाऊन पडले होते. तेवढ्यात स्वामीजींनी निरोप पाठवला की माधवनाथनाथ की तुमचं प्रवचन फारच सुरेख. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वामीजी दर्शनासाठी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण संध्याकाळी ते निघणार होते, तर त्यावेळी त्यांना आणखीन एक आनंदाची गोष्ट घडली. ती म्हणजे त्यांना त्यांनी त्या दिवशी अनुग्रह दिला. आता आपणा सगळ्यांना माहिती आहे अनुग्रहाचा आनंद काय असतो, किंवा न मागता अनुग्रह मिळणं म्हणजे काय. आपण मागून सुद्धा काही वेळा अनुग्रह मिळत नाही, आणि न मागता जर अनुग्रह मिळाला आणि आपल्याला अपेक्षित असलेल्या सद्गुरूंचा, आपण ज्या सद्गुरूंची आज गेली म्हणजे 5-7 वर्ष ओढ लागली होती त्यांना केव्हा भेटतात असं, तर त्या सद्गुरूने आपण अनुग्रह देतो म्हटल्यावर त्यांना खरोखरच आनंद झाला. त्यांना त्यांनी अनुग्रह दिला त्याच दिवशी आणि ते असं म्हणाले की मी तुमच्या प्रवचनात, ताईंनी सांगितलं ना की ते म्हणाले होते की मी तुमच्या प्रवचनाला असतो. ते गंमत म्हणून सांगतो की ते बाहेर आले माधवनाथ आणि किंवा माझे काका तिथे बाहेर ओटीवरच सगळे बसत असत, तर ते काका मला त्यांना काय म्हणाले काय आज अनुग्रह मिळाला वाटतं. ते म्हणाले हो अनुग्रह मिळाला. वा तुम्ही खरेच भाग्यवान आहात, तुम्ही न मागता अनुभव घेतला. आणि काय स्वामीजी म्हणाले, तशी ते म्हणाले की मी तुमच्या प्रवचनाला असतो नेहमी. तशी माझे काका जरा मिस्किल विनोदी होते, ते नेहमीच विनोद करायचे. ते म्हणाले विनोदी किंवा एक जरा गमत म्हणूनही बोलायचे त्यांना. ते म्हणाले हो तुम्हाला मी असतो म्हणजे असं नाही म्हणाले, ते तुमच्या प्रवचनात तुमचा मी दिसतो असं म्हणाले असतील. तुम्ही मी असतो म्हणजे तुम्ही असा नका अर्थ करून देऊ असं त्यांना ते म्हणाले. अर्थात बाबा तिथे मोठ्यांदीच म्हणाले ओटीवर भंगले. तर हे जेव्हा बाबांनी म्हटलं ते हे असं जरी बाबांनी हे केलं असलं तरी आज ते स्वामींना आवडलं नाही. त्यांनी लगेच आज जो होता त्याला निरोप पाठवला की तसं मला म्हणायचं नाहीये, मी असतो मीच त्यांच्या प्रवचनाला हजर असतो, मी मनोमन तिथे असतो असा त्यांनी लगेच खुलासा केला. तर असं एकंदर म्हणजे ते आले दर्शनाला आले, अनुग्रह घेतला आणि स्वामींचं मन जिंकून घेतलं. नंतर ते असेच नेहमी येतच राहिले. स्वामी माधवनाथ जवळजवळ मला वाटतं की 8-10 वेळा तरी, 10-12 वेळा 74 सालपर्यंत आले असतील. आणि आले की काय असतं की आम्ही तिथे कायमच असायचो. सकाळ संध्याकाळ माझी ड्युटी असायची, कारण दिवसभर मी बाहेर आमचा धंद्या नव्हेत किंवा शेतावर जायचो. पण सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी साधारणतः 7 ते 8 किंवा 8:30 पर्यंत माझी ड्युटी असायची. अशा मी ड्युटी लावून घेतलेली होत्या. एक स्वामींजवळ त्यावेळी असायचं. तर आपण असं म्हणतो ना की तुम्ही म्हणा, तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव आहे की विशेषतः स्त्रियांना माहेरची कोणी मंडळी येणार असली की आनंद होतो. पुरुषांना आपले भाऊ बंद येणार असले किंवा कोणी लांबून येणार असं की आनंद होतो. आणि तो आनंद चेहऱ्यावरचा लोपत नाही, दिसून येतो. तसं माधवनाथ महाराज यायचे असले की स्वामींच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असायचं. मी आम्हाला एक आम्ही भाग्यवान का समजतो की आम्हाला हे समाधान पाहायला मिळायचं दोघांच्याही चेहऱ्यावरचं, स्वामीजींच्या चेहऱ्यावरचं आणि त्यांचा दर्शनार्थी जे येत असत त्यांच्याही चेहऱ्यावरचं. खरोखर ते मी असं म्हणेन की ते भाग्यच होतं, कारण प्रत्येक जण जो स्वामींच्या दर्शनासाठी येत असे तो एक वेगळ्याच भावनेतून आणि वेगळा एक आपण स्वामीजींचं एक ईश्वराचं दर्शन घेतोय अशा भावनेत येऊन दर्शन घ्यायचा आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं दिव्य तेज असं असायचं. आणि ते पाहायला आम्हाला मिळायचं कारण आम्ही तिथे त्यावेळी असायचो. आता हे जाणवतं, त्यावेळी आम्हाला काही हे जाणवत नव्हतं कारण त्यावेळी आमचे हे भावच नव्हते. आणि मला वाटतं म्हणूनच स्वामीजींनी आमच्यासारख्या लहान मुलांना त्यांचे सेवेकडून नेमलं होतं, कारण आमच्या भावात किंवा आमच्या वागण्यात स्वामीजी जे सांगत असेल तेवढंच असे. त्यात कधी अनिर्वेणू किंवा एक काना मात्रा जसं म्हणतात ना फरक करतात तसं काही फरक होत नसे. त्यामुळे आम्ही सगळे जे होतो ते लहान वयाचे त्यांच्या बरोबर स्वामींच्या तिथे सेवेकरी म्हणून होतो. फक्त माझे वडील भाऊ किंवा भाम परांजपे निराशी डॉक्टर असे तिघे चौघे जणच मोठे होते, पण त्यांना रात्रीची सेवा दिलेली होती, रात्री झोपायची सेवा. दिवसा शक्यतो आम्हीच असायचो लहान मुलं आणि एक बामपरांजपे असायचे. तर स्वामीजींनी त्यांच्या वाङ्मयात लिहिलेलं आहे की बाल्यापासून गीता ध्यानी होता भो मज छंद, तारुण्य तत्कथित तत्वते भोगी आज. तर मी म्हणतो स्वामीजींना पहिल्यापासूनच याची आवड होती अध्यात्माची आणि ते त्यात रममान झालेले होते. तद्वत साधू माधवनाथ पण त्यांना पहिल्यापासूनच आलं, त्यांना कोणी असं सांगितलं नाही की तू हे कर तू हे कर, नाही तर आपल्याला कसं सांगायला लागतं. त्यांनी आपणून ज्ञानेश्वरीची उपासना केली, आपणून ज्ञानेश्वरीची प्रवचनं सुरू केली आणि ती प्रवचनं आपल्या म्हणजे आपल्या उन्नतीसाठी स्वतःच्या उन्नतीसाठी म्हणून ते प्रवचनं करत. हा एक महत्वाचा फरक घ्या लक्षात, स्वतःच्या उन्नतीसाठी प्रवचन करणं आणि प्रवचनकार म्हणून प्रवचन करणं ह्याच्यात फरक आहे. तर तसं ते करत असत, त्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच मी म्हटलं तसं की अध्यात्माची आवड होती आणि त्या अध्यात्मात त्यांनी असं म्हटलंय माधवनाथांनी असं म्हटलंय की मला सद्गुरु लाभल्यावर एक असं म्हणजे सद्गुरु लाभल्यावर ते असं म्हणत असत मला आता सद्गुरु मिळाले त्याने माझ्या डीपनेस आलाय, मला अनुभूती यायला लागली. नाही तर आत्मप्रकाश म्हणजे काय असतो, अध्यात्म आनंद म्हणजे काय असतो, स्वरूपानंद म्हणजे काय, हे तेव्हा पुस्तकी ज्ञान होतं पण त्यातली अनुभूती म्हणजे काय असते ही समजायला लागली. असं थोडस काय वेळेचे बंधन आहे म्हणून. तर स्वामी माधवनाथ म्हणायचे की अंतरीचा दिवा माझ्या अंतरीतला दिवा उजळवून दिला स्वामींनी आणि जीवनातला एकंदर जीवनाचा अर्थ मला समजायला लागला. ऑक्टोबर 1969 मध्ये फिरून बाळासाहेब आले होते, म्हणजे दरवेळी येतच होते आणि नंतर 73 साली ते आले आणि 73 साली मात्र त्यांना एक वेगळी अनुभूती मिळाली आणि त्यांना स्वामीजींनी गुरुपदावर बसवलं, म्हणजे अनुग्रह द्यायची अनुमती दिली आणि त्यांना परिपूर्ण स्वामी माधवनाथ असं संबोधलं आणि ती एक अनुभूती दिली आणि त्या एका काय म्हणतो दिव्यत्वाची प्रचिती म्हणतात ना तशी दिली. असे स्वामी माधवनाथ आणि स्वामी स्वरूपानंदजीचे एक 4 शब्द बोलायची मला संधी मिळाली. खरोखर आपल्या सगळ्यांचा मी ऋणी आहे आणि माझे हे 2 शब्द संप.
खरोखर माननीय जयंतरावांनी स्वामी स्वरूपानंद आणि माधवनाथ यांच्यातील अतिशय हृदय अशा आठवणी आपल्या समोर खोल्या केल्या आणि त्या वातावरणात आपल्याला जणू काही ते घेऊन गेले. हे त्यांचं मनोगत ऐकतच राहावं असं आपल्याला आता वाटत राहत होतं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागात वळत आहोत. यानंतर माननीय समर्थ भक्त सुनीलजी चिंचोळकर आपलं मनोगत व्यक्त करतील. सुनीलजींचा स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी विशेष भाव होता. दासबोधातील काही अंतरंग ओव्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी ते स्वामीजींकडे येत असत. स्वामीजी सुद्धा आपलं हृदगत सुनीलजींकडे मोकळेपणाने प्रगट करत. स्वामी मकरंदनाथ आणि सुनीलजींचा स्नेहही जुना आहे. तरुणपणापासून त्यांचा एकमेकांना परिचय आहे, त्यामुळे इथे चालणारं कार्य त्यांनी जवळून पाहिलं आहे. आश्चर्य म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासात काही दिवस राहण्याचं भाग्य सुद्धा त्यांना लाभलं आहे. एक प्रकारे स्वामी स्वरूपानंद, माधवनाथ आणि मकरंदनाथ या नाथ संप्रदायातील 3 पिढ्यांचे ते साक्षीदार आहेत. सुनीलजींनी त्यांचे भाव प्रगट करावेत अशी आता प्रार्थना करूया.
रामामि तव दासदास मणवे माते कशाचे भय रामादाय न जास्थळे सुखगना होई ते थे जय रामाया भुवनत्रये तुलविना नाहि दुजातारक रामा तो सकलार्थ पूर्ण करिषे तू तात मे बालक जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सद्गुरूंचं समाधी स्थान कसं ठेवावं याचा एक वस्तुपाठ पावसच्या स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराच्या रूपानं ज्यांनी आपल्या समोर ठेवला ते आदरणीय जयंतराव देसाई. आपल्या सद्गुरूंच विचारधन समाजापर्यंत कसं पोहोचवावं याचा उत्कट आदर्श ज्यांनी या संघटनेच्या रूपाने प्रस्थापित केला ते माझे मित्र आदरणीय स्वामी मकरंदनाथ, सर्व उपस्थित साधक माता भगिनी आणि बंधूंनो, मामासाहेब दांडेकर या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. मामासाहेब दांडेकर आणि ज्ञानेश्वरी या दोन्हींचा अनुबंध सांगायची काही गरज नाहीये. सकळे महाराज, बाबा महाराज, पंडित या नंतरच्या ज्ञानेश्वरी आहेत. पूर्वी ज्ञानेश्वरी म्हटलं की मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरी असं समीकरणच होतं. आणि त्या मामासाहेब दांडेकरांनी ज्या सप महाविद्यालयाचं प्राचार्यपद अनेक वर्ष स्वीकारलं त्या या वास्तूमध्ये तिसऱ्यांदा ज्ञानेश्वरीचं पारायण होत आहे. मला वाटतं मामासाहेबांना यापेक्षा आणखी कोणती चांगली श्रद्धांजली आपण अर्पण करू शकतो. आणि मामासाहेबांच्या वास्तव्यानं ही सगळी जी वास्तू पुनीत झालेली आहे त्याला आळंदीचं आणि पंढरपूरचं मांगल्य आणि पवित्र प्राप्त करून देण्याचं पुण्यकर्म या पारणाच्या रुपानं आणि संध्याकाळच्या यज्ञाच्या रुपानं प्राप्त झालेलं आहे अशी माझी प्रामाणिक धारणा आहे. मगाशी परिचयात त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं परमभाग्य असं आहे की ही जी एक शिस्तबद्ध अनुशासनबद्ध अशी पारमार्थिक संघटना आहे जिला साधनेचं अधिष्ठान आहे त्या संघटनेच्या पहिल्या तिन्ही पिढ्या मी अगदी जवळनं पाहिलेल्या आहेत. 1972 साली माझं सज्जनगडावरचं एक अनुष्ठान सुरू होतं. 40 दिवस मी मौन धारण केलेलं होतं आणि भीमरूपी स्तोत्राची सतत आवर्तन म्हणत होतो. योगानं माझं अनुष्ठान संपायच्या वेळेला स्वामी सत्यदेवानंद महाराज तिथे आलेले होते. जेव्हा माझं मौन संपलं तर त्यांनी मला विचारलं अनुष्ठान झालं फलश्रुती काय. तर मी त्यांना म्हटलं माझी अशी इच्छा की एखाद्या सत्पुरुषाची भेट व्हावी, दर्शन व्हावं. ते म्हणाले पावसला जा. मग त्यांनी भाऊसाहेब देसाईंच्या नावाने मला चिठ्ठी लिहून दिली आणि माझं भाग्य असं की महिनाभर मी त्यावेळेस पावसला स्वामी स्वरूपानंदांची इथे राहिलो. त्यावेळेस स्वामी होते पण फार थोडं बोलत असत. मगाशी जयंतरावने सांगितल्याप्रमाणे माझ्या मनामध्ये खूप प्रश्न असायचे. त्यावेळेस विवेकानंद डोक्यामध्ये खूप असल्यामुळे शंका खूप असायच्या. मला सत्यदेवानंद स्वामी म्हणाले होते की तुला जो प्रश्न विचारायचा आहे तो तू मनातल्या मनात विचार, तुला त्याचं उत्तर मिळेल. मलाही त्यांना टेस्ट करायचं होतं. त्यांच्या समोरच्या बाकावरती मला त्यांनी अशा हळू बोलायचे मी तिथे बसलो. त्यानंतर मी मनातल्या प्रश्न विचारला चित्तशुद्धी हा जर धर्म आहे तर चित्तशुद्धीचा उपाय काय असं मनातल्या प्रश्न विचारला. मग तिथं टेबलवर संजीवनी गाथा पुस्तक होतं. एक स्टूल असायचा, त्या स्टूलवर संजीवनी गाथा पुस्तक होतं. मला त्यांनी सांगितलं ते पुस्तक घ्या असं काही हळू बोलायचे. ते पुस्तक घ्या म्हटले. मी ते पुस्तक घेतलं, उघडा म्हटल्यानंतर मी ते ऍट रॅन्डम उघडलं. अमुकच पान असं नाही, एकदम उघडलं. वाचायला सांगितलं. त्या पानावरला पहिला अभंग होता चित्तशुद्धीचा उपाय सदा चिंता वे हरिपाय पोटी व्हावा अनुताप आणि मुखी नामजप. स्वामीने जे सांगितलं होतं त्याची मला लगेच अनुभूती आली. अभंग ज्ञानेश्वरीचे 2 खंड मला विकत घ्यायचे होते. मी त्यावेळेस कॉलेजला विद्यार्थी होतो, बीकॉमला शिकत होतो. वडिलांच्या दृष्टीने मी बारामतीत होतो आणि प्रत्यक्ष मी महिनाभर पावसला होतो. त्यावेळेस मोबाईल नसल्यामुळे, फोन नसल्यामुळे अशा लबाडा व्यवस्थित करता येत होत्या. आणि मी बारामतीतल्या मित्रांना दर सोमवारी पोस्टात टाकायला एक पत्र देऊन ठेवलेलं असायचं. ते माझं पत्र दर सोमवारी पोस्टात टाकायचे आणि वडिलांना माझं पत्र दर आठवड्याला मिळायचं. तेव्हा मी बारामतीचा आहे आणि व्यवस्थित अभ्यास करतो अशी त्यांची धारणा असायची. मधून पैसे नसायचे, ते परत आणणार कुठून, विकत कसे येणार. त्या माणसाला मी म्हटलं पुस्तक विक्री करणारा होता की मला हे 2 खंड तुम्ही द्या, मी तुम्हाला नंतर मनी ऑर्डर मनमाडून करीन घरी गेल्यानंतर. त्यांनी मला तशी चिठ्ठी आणून द्या म्हटले भाऊसाहेब देसाईंची. मला संकोच वाटला की आपण भाऊंकडे महिनाभर राहतो आहे, आपण तर काही देणगी देऊ शकणार नाही, रोज त्यांच्याकडे जेवतो आहे आणि आता पुन्हा पुस्तक त्यांच्याकडनं उधार मागायचं हे काही बरं नाही. म्हणून मी तो विषय डोक्यातनं काढून टाकला. जेव्हा जाण्यासाठी म्हणून स्वामींना प्रणाम करायला आलो तेव्हा मोहन त्यांच्या सेवेमध्ये असायचे. त्यांनी मोहनला काहीतरी कानात सांगितलेले मी ऐकलं. अभंग ज्ञानेश्वरचे दोन्ही खंड मोहन घेऊन आला. त्याच्यावर त्यांनी उठून आशीर्वादपूर्वक आणि सही केली आणि ते दोन्ही खंड त्याने मला भेट म्हणून दिले. म्हणजे सत्पुरुषांच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याच्या अंतःकरणातली स्पंदनं ग्रहण करण्याची क्षमता त्यांच्या सूक्ष्म बुद्धीमुळे आणि सूक्ष्म अंतःकरण प्रवृत्तीमुळे कशी त्यांना प्राप्त झालेली असतात याचे अनेक स्वामींचे असे अनुभव घेतलेले आहेत. माधवनाथ स्वामींचा आणि माझा पहिला परिचय जो आहे तो सुद्धा पावसलाच झालेला आहे. मी आणि मारुतीबाच्या वेळेस पावसला होतो. आमचं रात्रीचं रत्नागिरी पुणे गाडीचं रिझर्वेशन होतं पण स्वामी आम्हाला म्हणाले आज काय जाऊ नका उद्या जा. आणि तिथं संकेत असा होता स्वामी जर सांगतील तसं तुम्ही ऐकलं नाही तर वाटेल काहीतरी संकट नक्की येणार म्हणून आमचं आरक्षण असून सुद्धा आम्ही त्या दिवशी काय गेलो नाही. आणि दुसऱ्या दिवशी स्वामींनी आम्हाला निरोप दिला पण आमच्याजवळ तिकीट नाही आणि बस स्टँडवर इतकी प्रचंड गर्दी होती तिथं स्वामी माधवनाथ उभे होते. त्याने आम्हाला जरा वेगळ्या रामदासी पोशाखात असल्यामुळे ओळखलं आणि आपल्या लोकांना सांगितलं हे दोघांना जर पुणे जायचं असेल तर आपण त्यांना घेऊन जाऊ. कारण माधवनाथ स्वामींच्या दोन लोकांना स्वामींनी थांबून ठेवलं होतं आणि त्यांनी सगळ्या गाडीचं रिझर्वेशन केलं होतं. त्यांना दोन पॅसेंजर पाहिजे होते आणि बरोबर त्यावेळेला आमची त्या गाडीमध्ये व्यवस्था झाली आणि त्यानिमित्तानं माधवनाथ स्वामींचा सुद्धा माझा घनिष्ठ परिचय झाला. आणि तो परिचय प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता असा वाढतच गेला. वैशिष्ट्य असं की ज्या गोष्टी स्वामी स्वरूपानंदांना त्यांच्या अत्यंतिक शुद्ध प्रकृतीमुळे म्हणा त्यांच्या प्रकृतीच्या धर्मामुळे म्हणा करता आल्या नाहीत ते सगळं संघटनेचं काम स्वामी माधवनाथांनी उभं केलं. भगवान रामकृष्ण परमहंस अमेरिकेला जाऊ शकले नसते. समजा उचलून कुणी रामकृष्ण परमहंसांना नेलं असतं आणि त्या धर्म परिषदेत त्यांना बसवलं असतं रामकृष्ण भाषण करू शकले असते का? इतर वक्त्यांची भाषण ऐकूनच त्यांची भावसमाधी लागली असती. कार्य करण्यासाठी कोणीतरी असा सत्वगुणाने गव्हर्न केलेला रजोगुणी पिंड असावा लागतो. पिंड रजगुणात्मक पण त्या रजगुणात्मक पिंडाला सत्वगुणाचं अधिष्ठान त्याच्यावरती सत्वगुणाचं नियमन स्वामी विवेकानंद तसे होते. आणि म्हणून रामकृष्णांचा जो विचार होता तो विवेकानंद शिकागो धर्म परिषदेमध्ये आणि नंतर सगळीकडे स्थापन करू शकले. स्वतः रामकृष्ण परमहंस रामकृष्ण आश्रमाची स्थापना करू शकले नसते. विवेकानंदाने तो मठ स्थापन केला आणि रामकृष्णांच्या विचारांना संघटनात्मक आध्यात्मिक साधनेची बैठक असलेलं असं संन्याशाचं स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम स्वामी विवेकानंदाने केलं. रामकृष्णांच्या जीवनामध्ये जे योगदान स्वामी विवेकानंदांचं आहे ते स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनामध्ये माधवनाथ स्वामींचं आहे. कारण स्वतः स्वामी स्वरूपानंद अशा प्रकारे संघटना उभी करू शकले नसते. ते तासनतास स्वयंभावामध्ये असायचे अखंड स्वयंमध्ये असायचे. त्यांच्या प्रकृतीला इतकी सूक्ष्मता आलेली होती. मला आठवत आहे आम्ही जेव्हा पावसला राहत होतो तीन वर्ष मी एक एक महिना असं तिथे राहिलेलो आहे त्यावेळेला रस्त्यावर जर एखादा ट्रक भरधाव वेगाने गेला तर त्या ट्रकच्या स्पंदनानं स्वामींचं बीपी वाढायचं त्या स्पंदनानं स्वामींना त्रास व्हायचा. म्हणून एसटीच्या बसेसना ट्रकवाल्यांना सूचना देण्यात आली होती की तुम्ही स्वरूपाश्रमासमोरनं जेव्हा जाल तेव्हा तुम्ही मंद गतीने दाट जा आणि हॉर्न वाजत जाऊ नका. इतकी सूक्ष्मता स्वामींना प्राप्त झालेली होती. त्यामुळे अशी व्यक्ती मनात खूप संघटना करण्याची इच्छा आहे मनात खूप असं पाळण्याचं आयोजन करण्याची इच्छा आहे पण करू शकत नाही ते स्वरूपानंदांचं स्वप्न माधवनाथ स्वामींनी पूर्ण केलं. आज आपण अनेक ठिकाणी पाहतो की लोक अनुग्रह घेतात कुठल्या तरी संप्रदायाच्या असतात पण त्यांच्या साधनेला कोणत्याही प्रकारची शिस्त असत नाही. मनाला येईल तसं साधन चाललेलं असतं मनाला येईल तशा ग्रंथांचं वाचन चाललेलं असतं. मध्येच कृष्णमूर्ती वाचतील मध्येच रजनीश वाचतील मध्येच अरविंद वाचतील मध्येच विवेकानंद वाचतील आणि आपण फार वाचतो आहे याचा अर्थ आपण अध्यात्मात फार ज्ञानी आहोत अशा प्रकारचा अहंकार म्हणा गैरसमज म्हणा मनुष्य निर्माण करून घेतो आणि सगळं आयुष्य अशा प्रकारे भ्रांतीमध्ये निघून जातं पदरामध्ये काही पडत नाही. पण माधवनाथ स्वामींनी जी संघटना उभी केली त्या संघटनेतल्या साधकांना साधनेची एक दिशा प्राप्त करून दिली. नाहीतर स्वामी विवेकानंद म्हणत असत, शक्तीचा अपव्यय नावाची एक गोष्ट आहे, तुम्ही अध्यात्मात आहात, काहीतरी चांगलं कर्म करत आहात, पण शक्तीचा अपव्यय होतो आहे, पदरात काहीच पडत नाहीये. भावसंकर नावाचा एक गोष्ट आहे, जसं वर्णसंकर आहे तसं तुम्ही ज्या भावातनं साधना करत आहात त्या भावाला छेद देईल अशा प्रकारचं कोणाचं तरी व्याख्यान तुम्ही ऐकलं आणि असं वाटतं मी व्याख्यान ऐकलं, परमार्थाचं ऐकलं, मी कादंबरी वाचली, परमार्थाचीच वाचली, पण खूप शक्यता आहे त्या कादंबरीकाराचा सगळा अहंकार, त्या कादंबरीकाराच्या सगळ्या विकार आणि वासना त्या कादंबरीच्या माध्यमातनं, मग ती कादंबरी समर्थांची असेल, ज्ञानोबांची असेल, तुकोबारांची असेल, त्या माध्यमातनं ते विकार तुमच्यामध्ये संक्रमित होऊ शकतात. तर कोणते ग्रंथ साधकाने वाचावेत, कोणाची व्याख्यान ऐकावी? समर्थाने म्हटलंय, एक एक ग्रंथ निश्चय केला तो दुजाने उडविला, तेथे संशयची राहिला जन्मभरी. किंवा बहुशास्त्र दुंडाळीचा वाडा आहे, मना सज्जना सत्य शोधूनही पाय. स्वामी माधवनाथांनी त्या सत्याच्या शोधाची प्रक्रिया संघटनात्मक पातळीवरती निर्माण केली आणि त्यातनं अनेक तरुण साधक तयार झाले आणि ही जी संघटना उभी राहिलेली आहे या संघटनेला आध्यात्मिक अनुशासनाचं एव्हरेस्ट शिखर दाखवण्याचं काम माझे मित्र स्वामी मकरंदनाथ यांनी केलेलं आहे. अनेक प्रवचनकार या ठिकाणी तयार झालेले आहेत. आताच मला मकरंदनाथ म्हणाले की जे साधक आमच्या इथं प्रवचन करतात ते साधक बाहेर कुठेही जाहीर व्याख्यानाला जात नाहीत. अनेकदा असं होतं की जाहीर व्याख्यानांच्यामुळे बहिर्मुखता खूप येते, समाजाशी खूप संपर्क येतो, साधकाची दशा असावी उदास, उपाधी नसावी अंतर्बाह्य, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. अनेकदा आपण जेव्हा बाहेर अशी व्याख्यानं द्यायला लागतो तेव्हा लोकप्रियता मिळायला लागते, मोठेपणा मिळायला लागतो, पैसे मिळायला लागतात आणि म्हणणं कळत मनुष्य त्याच्याबरोबर वाहत जायला लागतो. संप्रदायाला अशा प्रकारचं शेवटपर्यंत शिस्तीमध्ये ठेवणं हे फार मोठं कठीण काम असतं. ते अनुशासन ठेवत असताना अनेकदा त्यावेळेला कठोर आणि कटू निर्णय सुद्धा संघटना प्रमुखांना घ्यावे लागतात, कारण वैचारिक प्रदूषण त्या संप्रदायामध्ये केव्हा शिरेल आणि कशा पद्धतीने शिरेल काही सांगता येत नाही. अनेकदा असं होतं संप्रदायाची संख्यात्मक वाढ सुरू झाली की गुणात्मक घसरगुंडी सुरू होण्याची शक्यता असते, पण मकरंदनाथांनी ही काळजी व्यवस्थित घेतली की आपल्या इकडला साधक जो आहे तो बाहेरच्या प्रलोभनांना बळी पडणार नाही. नागपूरला बोलवलंय, नाशिकला बोलवलंय, अमरावतीला बोलवलंय, इकडे गेला तिकडे गेला, मग स्वतःच स्वतंत्र असं एक स्थान निर्माण केलं, असं कधी घडलं नाही. ही जी एक शिस्त आहे, ही जी एक संघटना आहे, या संघटनेतच त्यांनी प्रवचन करायची. प्रवचन करत असताना सुद्धा ज्याच्यामुळे समाजामध्ये विध्वंसक अशा प्रकारचे विचार मांडले जातील किंवा आपली जी साधन प्रणाली आहे त्या साधन प्रणालीला सोडून त्या साधकाचं नुकसान होईल अशा प्रकारचं प्रतिपादन केलं जाणार नाही याची काळजी घेतली जाते. संप्रदायामध्ये ती काळजी घेणं फार अवघड असतं पण फार गरजेचं असतं. आणि मला तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या आध्यात्मिक संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांमध्ये स्वामी माधवनाथ दोतरसळक मंडळ ही जी संघटना आहे याच्या इतकी अनुशासनबद्ध, याच्या इतकी विशाल आणि व्यापक अशी दुसरी कुठलीही संघटना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. असेल तर तुम्ही मला सांगू शकता, पण मी हे ठामपणे का म्हणतो, प्रवचनाच्या निमित्तानं व्याख्यानाच्या निमित्तानं मी भारतभर प्रवास करत असतो, अनेक धार्मिक संघटनांशी माझा संबंध येतो. आध्यात्मिक संकल्पना स्वच्छ असणं, जो संप्रदाय मी स्वीकारलेला आहे त्या संप्रदायाची परंपरा मला माहिती असणं, त्या संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं माझ्या साधनेमध्ये रुपांतरण करणं, ज्याला माऊलींनी आणि ग्रंथोपजीवीए म्हटलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये तो ग्रंथ प्रतिबिंबित होणं, ज्या परंपरेचं मी स्वतःला म्हणवून घेतो त्या ज्ञानदेवांच्या किंवा वैद्य महाराजांच्या किंवा स्वरूपानंद महाराजांच्या किंवा माधवनाथ मकरंदनाथ या परंपरेचा मी पाही काय म्हणत असताना ती जी साधन प्रणाली आहे तो जो सोहम भाव आहे तो माझ्या जीवनामध्ये मी रोज सातत्यानं अभ्यास करून जतन करतो आहे आणि वर्धिष्णू करतो आहे हे पाहणं ही सुद्धा सद्गुरूची फार मोठी जबाबदारी असते. समर्थांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे शिष्यासन लाविती साधन न करविती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याची तीन मिळाले तरी ते जावे. अनेक लोकांना अनुग्रह घेतल्यानंतर साधना करायची असते हेच माहिती नसतं. आमचे गुरु आम्हाला सगळं करणार आहेत, आमचे गुरु आम्हाला मोक्ष देणार आहेत अशा कुठेतरी भाबड्या भ्रांत आणि भ्रामक कल्पनेमध्ये असतात. पण या ठिकाणी माधवनाथ स्वामी आणि मकरंदनाथ यांनी ही जी आध्यात्मिक परंपरा तयार केलेली आहे यामधले साधक नित्य साधना करणारे आहेत. बाहेरची जी प्रलोभनं आहेत त्या प्रलोभनापासून त्यांनी स्वतःला संरक्षित केलेलं आहे. मग वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, वेगवेगळ्या विध्वंसक विचारांच्या संघटना असतील, बाहेर राजकारणातल्या चाललेल्या अनेक उलाढाली असतील, पण या सगळ्या गोष्टींचा स्पर्श तुम्हाला कधीही या संप्रदायात पाहायला मिळणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे अनंतराव आठवले किंवा केव्ही बेलसरे यांनीही अध्यात्मविद्या अत्यंत शुद्ध पद्धतीनं समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं त्याच प्रकारचं कार्य स्वामी माधवनाथांनी केलं. स्वामी स्वरूपानंदांची स्वप्न त्यांनी सत्यसृष्टीमध्ये साकार केली आणि त्या स्वप्नांना वास्तवतेचं विस्तारित रूप देण्याचं कार्य स्वामी मकरंदनाथांनी केलं. अशा या पवित्र प्रस्थानाच्या ठिकाणी या प्रयागाच्या ठिकाणी मला 20 मिनिटं शब्दांच्या द्वारे सुस्नात होण्याची संधी मिळाली आणि मी स्वतः धन्य झालो असं मी समजतो. आणि या त्रयींना अंतःकरणपूर्वक वंदन करून माझ्या वाणीला इथं विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.
सुनीलजींच्या या उत्स्फूर्त अशा मनोगतानंतर आता मंडळातर्फे आपण पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री मधुराताई यांना हार अर्पण करणार आहोत. आपल्या इथे येणारे ज्येष्ठ आणि प्रतिभाशाली साधक सद्भक्त शिवराम पंत कुलकर्णी आणि सौभाग्यवती नलिनीताई नलिनीताई कुलकर्णी हे आता स्वामीजींना आणि मधुराताईंना हार अर्पण करतील. आता आपण एक गोड अभंग ऐकणार आहोत. स्वामीचरणी आपली अभंग सेवा आता सादर करणार आहेत सद्भक्त सौभाग्यवती मेधाताई गंधे. जनाबाईंनी माऊलींवर रचलेला सखा माझा ज्ञानेश्वर हा अभंग आता त्या सादर करणार आहेत. स्वामी माधवनाथांना हा अभंग विशेष प्रिय होता. आता तो आपण मेधाताईंकडून ऐकूयात.
सखा माझा ज्ञानेश्वर
अभंगाच्या शब्दांनी अतिशय तरल झालेल्या या वातावरणात आज मनात एक प्रश्न निर्माण होत आहे. हे उत्सव आपण कशासाठी करतो? या पारायण सोहळ्याचं नक्की उद्दिष्ट काय? तर या निमित्ताने जे काही उत्साहाचं चैतन्याचं वातावरण निर्माण होतं त्याचा उपयोग आपण अंतर्मुख होऊन आपल्या वैयक्तिक साधनेचा संवेग वाढवण्याच्या आंतरिक विकासाच्या दृष्टीने करून घ्यायचा आहे. आज सकाळी आपण जी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या त्याची अति पवित्र स्पंदनं अजूनही या वातावरणात उठत आहेत. ही स्पंदनं आपण आपल्या आत मुरवूया. या पारायण सोहळ्यास शक्य झाल्यास आपली नोकरी उद्योगधंद्यात सुट्टी घेऊन काही वेळ खोल डूब देऊन साधना करावी. ज्ञानेश्वरीचं अंतरंग विविध अंगांनी हाताळावं. आपल्या जीवनात या ओव्या रुजवण्याचा काहीवाही प्रयत्न करावा हे स्वामीजींना आपल्याकडून अभिप्रेत आहे. पारायण सोहळ्याचे हे 8 दिवस आपण अतिशय प्राणपणाने हृदयाच्या तळापासून अंतरंग साधना करू. आपल्यावरच्या जबाबदाऱ्या, नोकरी, कामातले व्याप या गोष्टी आयुष्यभर आपण अगदी धडाडीने आणि उत्साहाने सांभाळतच असतो, पण हे 8 दिवस मात्र आपण त्यांना निश्चयाने बाजूला ठेवू. कारण अशी विलक्षण संधी परत परत मिळणार नाही. हे भारलेले मंतरलेले दिवस हातातून निसटता कामा नयेत ह्याची गांभीर्याने जाणीव ठेवू आणि आयुष्यात हे क्षण अजरामर करू असं आश्वासन आता आपण आपल्या स्वामीजींना देऊया. आपल्या कृपेने हा भाव सिद्धीस जावो. या संस्मरणीय प्रसंगी परमपूजनीय स्वामीजींनी आम्हास आशीर्वचन द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाच्या या नियोजित कार्यक्रमामध्ये पारायण सोहळ्यामध्ये उद्घाटनाचा हा संध्याकाळचा कार्यक्रम माझ्या दृष्टीने फार महत्वाचा होता. याचं कारण आपले परमगुरु स्वामी स्वरूपानंद त्यांची सेवा ज्यांच्या हातून घडली, ज्यांच्या घरी स्वामीजी राहिले त्या सद्भक्त भाऊ देसाईंचे चिरंजीव आणि आता भाऊंप्रमाणेच कार्यरत असणारे सद्भक्त श्रीयुत जयंतराव देसाई या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. तसंच मला लहानपणापासून ज्या परमार्थाविषयी अत्यंत आकर्षण होतं ते परमार्थाचं जीवन अतिशय तळमळीने जगण्याचा प्रयत्न करणारे माझे परम मित्र सुनीलजी चिंचोळकर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते आणि या दोघांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला विशेष शोभा आलेली आहे असं मला वाटतं. ज्यांच्या खोलीमध्ये 2-5 मिनिटं थांबायला मिळालं तरी देखील साधकांना अहो भाग्य वाटत होतं. त्या स्वरूपानंदांशी घरातला मेंबर म्हणून कुटुंबातलीच व्यक्ती म्हणून अशा प्रकारचे संबंध आणि लहान वय त्यामुळं स्वरूपानंदांचं जे जीवन आहे ते जीवन एक प्रकारच्या निष्पाप शंकारहित अशा मनाने त्यांनी अत्यंत जवळून पाहिलं. सुनील चिंचोळकरांबद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या वाड्यामध्ये म्हणजे आम्ही दोघंही ज्या वाड्यामध्ये राहत होतो त्या वाड्यामध्ये असणारे ते गूढ व्यक्ती होते. याचं कारण असं की ते कॉलेज करता म्हणून तिथं राहत होते पण त्यांची परमार्थाची आवड सर्वांना समजलेली होती. ते महिना महिना सज्जनगडला जाऊन राहत असत आणि मला त्यांच्या जीवनाविषयी एक प्रकारचं आकर्षण होतं. त्यांचा आणि आमच्या कुटुंबाचा अतिशय जवळचा असा संबंध निर्माण झाला. आमच्या घरी बेलसरे महाराजांनी लिहिलेला दासबोध हा सुनीलजींच्या हस्ते आला बारामतीत असताना. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र बरोबर आहे ना, हे सुनीलजींच्या हस्ते आलं. नंतर सज्जनगडवर समर्थांची सेवा करण्यासाठी म्हणून ते राहिले, पण त्यांचं हे जीवन आम्हाला अपेक्षितच होतं. एवढंच नव्हे तर सज्जनगड नंतर त्यांचं जे जीवन झालं ते जीवन देखील अपेक्षितच होतं. शिवाजीराव भोसल्यांचा विलक्षण प्रभाव आणि परिणाम त्यांच्या वाणीवर झाला. आपण पारायण करण्यासाठी एकत्र जमलो आणि 8 दिवस आपलं हे पारायण चालणार आहे. या भगवद्गीतेबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी फार नाजूक अशा शब्दामध्ये भाव व्यक्त केलेले आहेत. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. अर्जुनाला सर्व सांगून झाल्यानंतर धर्म अधर्म या सर्व गोष्टी टाकून देऊन मला एकालाच शरण ये असं भगवंत म्हणाले. हा जो मी एक होता तो अर्जुनाच्याच अंतर्यामी असणारा परमात्मा तर होताच, कारण ईश्वर सर्व भूताना हृदयशेर्जुन तिष्ठती असं भगवंतांचंच म्हणणं आहे. तरी देखील एका सगुण सहवासाची आवश्यकता असतेच. त्या तऱ्हेनी तुझ्या समोर असणाऱ्या मला म्हणजे या श्रीकृष्णाला शरण ये असं भगवंतांनी सांगितलं. त्याच्या आधी भगवंत इतकं स्पष्ट बोलले नव्हते. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्तसी शाश्वतम. त्या परमात्म्याला तू शरण जा, सर्व भावानी शरण जा असे उच्चार भगवंतांनी काढलेले होते. पण तमेव म्हणजे तो जो परमात्मा आहे तो परमात्माच आपण आहोत अशा प्रकारचं वचन बोलत भगवंत त्याच्या पाठोपाठच अर्जुनाला म्हणाले की मन मना भव मद भक्ता. हा चुकून परमात्मा म्हटल्यानंतर व्यक्तीला सोडून आणि कोणाला तरी शरण जायचा इथं श्रीकृष्ण असताना परमात्मा भावाने असताना. म्हणून भगवंतांनी मन मना भव मद भक्ता मद याजी माम नमस्कुरु हे सर्व तू माझ्याबाबतच कर, तमेव त्या परमात्म्याला शरण जा असं जे म्हटले त्याच्या पाठोपाठ तू मला शरण ये असं म्हणाले. तू माझा भक्त हो. परमात्म्याविषयी बोलत असताना एकदम मला माझा भक्त हो, मला शरण ये, मला मन अर्पण कर, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझे मी अनुसंधाने देख संकल्पू जाळणे निश्चेख, मद याजी चोख याची नाव ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझियाची स्वरूपा पावसी, हे अंतकरणीचे तुझ पासी बोली जात असे. आता तर पाहिलं तर हे श्रीकृष्ण आपल्या स्वतःबद्दल बोलतायत असं दिसत नाही. परमात्म्याचा हुंकार त्यांच्या अंतकरणातून बाहेर पडतो आहे, जणू परमात्मा बोलतो आहे. भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता कथन प्रसंगामध्ये अर्जुनाला उपदेश करणारा व्यक्ती म्हणून श्रीकृष्ण ऐतिहासिक पुरुष आणि परमात्मा म्हणून श्रीकृष्ण असे स्वतःचे उल्लेख एका पाठोपाठ एक भगवंतांनी अनेक ठिकाणी केलेले आहेत. मन मना भव मद भक्ता मद याजी माम नमस्कुरु हे परमात्म्याला उद्देशून म्हटलेले आहेत. मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे तू मलाच येऊन मिळशील हेही परमात्म्याला उद्देशून म्हटलेलं आहे. आणि तू लक्षात घे प्रतिजाने प्रियोसीमे, तुम्हाला अत्यंत प्रिय आहेस, हे श्रीकृष्ण स्वतःला उद्देशून बोलतात. एकाच वाक्यामध्ये कधी परमात्म्याला मी असं म्हणतात, कधी स्वतःला मी असं म्हणतात, अशा प्रकारे परमात्म भाव त्यांच्या शब्दा शब्दातून व्यक्त होत असताना व्यक्ती बोलते आहे, व्यक्ती उपदेश करते आहे, हा भाव देखील डोकावल्याखेरीज राहत नाही. या उपदेशाबद्दल सर्व धर्म वगैरे धर्मचर्चा टाकून दे आणि मलाच शरणीय ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट गुरुभक्तांकरता आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर गुरुभक्त पाहिजे. कोणातरी एका पुरुषाच्या ठिकाणी निष्ठा असणारा पाहिजे, ही अट आहे. सगळ्यांनाच जोखीम परीक्षीन, सगळ्यांचाच मी परीक्षक असेल, कोणाचाच अनुयायी नसेल, त्याच्यासाठी नाहीये. त्याच्यासाठी शिष्य व्हायला लागतं. तर ही गोष्ट शिष्याकरता आहे, आपल्या सद्गुरूंकरता. खुशाल म्हणायला हरकत नाही की जर स्वरूपानंद सद्गुरू असतील तर सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज हे स्वरूपानंदांबद्दल आहे. खुशाल समजायला हरकत नाही. आपण जर स्वामी माधवनाथांचे शिष्य असू तर धर्म आणि अधर्म याची चर्चा न जाणता ती टाकून देऊन, फेकून देऊन मी त्यांना शरण जाईन. कारण कुठेतरी एका ठिकाणी शरण गेल्याशिवाय हे होणारच नाही. आणि हा शरणतेचा भाव हा अनकंडिशनल पाहिजे. मी असं वाचलं होतं की हजरत निजामुद्दीन औलिया त्यांचे जवळपास 20-21 शिष्य होते. त्या सर्वांना अशी अपेक्षा होती की आम्ही अत्यंत जवळ आहोत, त्यार्थी आम्हीच यांचे उत्तराधिकारी व्हायला पाहिजे, अशी जवळपास प्रत्येकाची अपेक्षा होती, आकांक्षा होती. एके दिवशी हजरत निजामुद्दीन औलिया सगळ्या शिष्यांना बरोबर घेऊन फिरत असत. ते एका वाईट वस्तीमध्ये गेले आणि त्यांनी आपल्या एका शिष्याबरोबर वर निरोप पाठवला. ती वर राहणाऱ्या त्या स्त्रीला सांगा, ती वेश्या वस्ती होती, की मी तुझ्याकडे येणार आहे, खाली हजरत निजामुद्दीन औलिया आलेले आहेत आणि ते तुझ्याकडे भोजन घेतील, झोपतील, विश्रांती घेतील आणि सरबत घेतील. विश्रांती झाल्यावर सरबत घेऊन ते खाली येतील. आणि पाठोपाठ हजरत निजामुद्दीन वर माडीवर गेले, दारं लावण्यात आली, सगळ्या शिष्यांची गडबड सुरू झाली की आपण कोणाकडे आलेले होतो, ही व्यक्ती योग्य होती की नव्हती, आतापर्यंत यांचं हे रूप आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं. हे जर आधीच समजलं असतं तर आम्ही यांच्याकडे आलोच नसतो. आणि एकेका शिष्यांनी काढता पाय घेतला. जवळपास 4 तासांनी हजरत निजामुद्दीन औलिया जेव्हा खाली आले तेव्हा एकटा अमीर खुसरो तिथं त्यांची वाट पाहत होता. ते म्हणाले की अरे बाकीचे गेले तसा तूही जाशील असं मला वाटलं. तर अमीर खुसरो म्हणाला की मी जाऊन जाऊन कुठं जाणार होतो, जिथं मी गेलो असतो तिथं तुम्हीच होतात, मग इथं थांबण्यात काय हरकत आहे. हजरत निजामुद्दीन औलियांनी आपले उत्तराधिकार अमीर खुसरोला प्रदान केले. कोणावर तरी अनकंडिशनली विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, नाहीतर कृष्ण देखील गुन्हेगार आहेत. कृष्णांच्याही फार कथा प्रचलित आहेत. राम देखील त्याच्यातून सुटणार नाहीत. पण गुरु जर असतील, या पारायणाचा तो संदेश घेऊन जायला हरकत नाही की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, तर त्यांना एकालाच शरण जायला पाहिजे. त्या गुरूंचा म्हणजे योग योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या विलक्षण उपदेशाचा महिमा ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ना हे अर्थू रिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिषे वदनी वसोनिया. या गीताशास्त्राचा अर्थ त्या अर्थामध्ये मन घालून श्रवणे लागोनी कानी किंवा श्रवणाच्या योगाने तो अर्थ कानावर घेऊन जपमिषे वदनी वसोनिया किंवा गीताशास्त्र काय आहे त्याचे सिद्धांत जपमिषादी जणू वदनावर वस्ती करायला ज्याच्या आलेले आहेत. ये गीतेचा पाठू जो जाणे, या गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा पाठ जो जाणतो, तयाचे नि सांगातीपणे त्याची संगत धरून गीता लिहोनी वाहणे पुस्तक मिशे. गीता लिहावी आणि बरोबर बाळगावी पुस्तक मिशाने. स्वरूपानंदांनी लिहिलेली होती. स्वामीजी लिहित असत. स्वामीजींनी दुकान विकल्यानंतर ते म्हणाले की पावत्या खरून करून माझं अक्षर खराब झालं, लहानपणी चांगलं होतं, म्हणून गीता गीतेचा श्लोक आणि ज्ञानेश्वरी त्याच्या खाली ओव्या असं रोज ठराविक ते लिखाण करत असत. आणि त्यांनी परत एकदा अक्षर सुधारलं. पण स्वामीजी म्हणत होते अक्षर सुधारण्याचा माझा हेतू आहे. तर आपणही म्हणतो की स्वामीजींनी अक्षर सुधारण्याकरता लिहिली, खरं असेल? तो त्यांचा एक प्रकारचा उद्देश असेल, पण त्याच्याही पलीकडे काहीतरी उद्देश असेल. ये गीतेचा पाठू जो जाणे, कारण ते ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी होते. तयाचे नि सांगातीपणे गीता लिहोनी वाहणे पुस्तक मिशे, म्हणून वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली. परिवत्साचे नि वोरसे दुभते होय घरोपदेशे झाले पांडवाचे नि मिशे जगत उद्धरण. वत्साच्या करता म्हणून गायीच्या आचळात दूध असतं, पण सगळ्या घराला ज्या त्या योगाने गुप्त प्राप्त होतं तसं अर्जुनाच्या निमित्ताने हे जगद उद्धरण झालं. तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. सर्व शास्त्र रत्न दिप्ती उजळीता हा त्रिजगती सूर्यो नभे लक्ष्मीपती वक्त्राकाशींचा बाप कुळते पवित्र जेथींचा पार्थू या ज्ञाना पात्र तेने गीता केले शास्त्र आवारू जगा. हा पार्थ या ज्ञानाला पात्र होता. आणि हे अनेक वेळेला ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, अहो अर्जुनाची हे पांगती परिसण या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान दिजे. अर्जुनाप्रमाणे अर्जुनाप्रमाणे पात्रता ज्याची आहे अशा अर्जुनाचं बाप कुळ ते पवित्र. केवढं मोठं पवित्र कुळ असेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या कुळातून अर्जुन जन्माला आला आणि या ज्ञानाला पात्र झाला की ज्याच्यामुळं गीता गीता केले शास्त्र आवारू जगा सर्व जगा करता म्हणून भगवंतांनी गीता शास्त्र केलं सांगितलं हे असो मग तेणे सद्गुरु श्री कृष्णे सद्गुरूंच आहे तेव्हा अर्जुनाचे सद्गुरु श्री कृष्ण होते तेव्हा विवेकानंदांचे श्री कृष्ण रामकृष्ण परमहंस होते तेव्हा स्वरूपानंदांचे श्री कृष्ण गणेशनाथ महाराज होते तेव्हा माधवनाथांचे श्री कृष्ण स्वामी स्वरूपानंद होते कोणती तरी परंपरा पाहिजे त्या परंपरेवर निष्ठा पाहिजे त्या सद्गुरु श्री कृष्णांनी पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता पार्थ जणू त्या उपदेशामध्ये मिसळून गेलेला होता अद्वैत भावात प्राप्त झालेला होता त्याला हे ऐकण्यासाठी म्हणून परत मुद्दामून जाणीवपूर्वक द्वैतामध्ये भगवंतांनी आणलं श्री गुरु श्री कृष्णांनी आणलं पाठी म्हणत असे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथे येरू म्हणे देवा आपुलिया कृपा त्याला द्वैत भावनेवर आणलं आपण गुरु तो शिष्य आणि विचारलं की हे अर्जुना हे जे शास्त्र मी तुला सांगितलं ते शास्त्र तुझ्या जीवाला मानवलं ना मानलं ना तेथ त्यावेळेला अर्जुन असं म्हणतो की आपली कृपा आपल्या कृपेनी हे झालं त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी एक फार महत्वाचा विषय सांगितला की जो मूळ भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितला त्या सगळ्या ओव्या मी वाचत नाही वेळ संपलेली आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी अमृत मंथना सारिखे होईल अर्जुना जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये विण शास्त्राच्या संप्रदायाला पांघरून हा जो शास्त्रार्थ आहे हा नीट समजून घेऊन निष्ठेनी समजून घेऊन त्याचं अनुष्ठान करणं भले सांगितलं तरी आवश्यक आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला इथं गोष्ट संपली नाही तर जो उपदेश केला त्या उपदेशाला मोठ्या संप्रदायपूर्वक त्याचं पांघरूण केलं पाहिजे जसं बाहेरच्या वातावरणापासून पांघरूण आपल्याला वाचवतं थंडी इत्यादीपासून तसा हा शास्त्रार्थ मोठ्या खुबीनी आपल्यासाठी पांघरूण म्हणून जणू वापरून अनुष्ठान जो करतो या उपदेशाचं एरवी अमृत मंथनासारिखे होईल अर्जुना अमृत मंथन झालं पण त्याच्यातून काही निष्पन्न नाही झालं व्यर्थ गेलं कारण त्या अमृत मंथनातून निरनिळ्या गोष्टी निघाल्या आणि त्या कोणी कोणी वाटून घेतल्या संपली गोष्ट कशाकरता अमृत मंथन केलं आणि त्या अमृत मंथनापासून काही बोध घ्यायचा की न घ्यायचा तसं घडलंच नाही एरवी अमृत मंथना सारिखे होईल अर्जुना जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये विण संप्रदायपूर्वक जर अनुष्ठान घडलं नाही तर अमृत मंथनासारखं होईल इथं देखील एक मंथन घडेल त्या मंथनाचा उपयोग काय होईल कृष्णमूर्ती विचारत असत व्हॉट इज ज्ञानेश्वरी टू यू तू आहेस तसा आणि ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच्या जागी तुला त्याचा काय रे उपयोग व्हॉट इज गीता टू यू व्हॉट इज बायबल टू यू असं विचारत असत तू जागचं हलणं तर गरजेचं आहे गाय झड जोडे गोमटी तईची पिवो ये किरीटी जई जाणीजे हातवटी सांजवणीची गाय पुष्कळ उत्तम खरेदी करून आणली, गोमटी आणि भरपूर दुग्ध देणारी. पण तिचं दूध तेव्हा मिळेल जेव्हा सांजवणीला धारा काढण्याची हातवटी प्राप्त असेल तर. जर धारा काढता येत नसतील तर गायीचा उपयोग काय? तसं ही गीता जर नीट समजून घ्यायची असेल तर गुरु संप्रदाय धर्मपूर्वकच समजून घ्यायला लागेल. ती जर खुबी माहीत नसेल तर उपयोग नाही. म्हणून शास्त्री जो ये उचित संप्रदायु आहे तो ऐक आता बहुवे आदरेसी. म्हणून शास्त्र संप्रदायाबद्दल काय सांगतं ते आता मी तुला सांगतो. माझ्या प्रवचनाचा मुख्य विषय हा उद्यापासून सुरू होईल. आज त्याचं प्रास्ताविक झालं. ही भगवद्गीता गीता धर्म म्हणून जी प्रसिद्ध, तिची परंपरा पुढे कशी चालत राहावी याचं भगवंतांचं मत भगवंत सांगतात. इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. तप करत नाही त्याला गीता सांगू नको, जो भक्त नाही त्याला गीता सांगू नको. नचा शुश्रूषवे वाच्यम, श्रवण आणि सेवा याची ज्याला इच्छा नाही त्याला तू कधीही सांगू नको. नच माम योभ्य सूयती, आणि जो माझी निंदा करतो त्याला तू सांगू नको. जो श्रीकृष्णाची निंदा करतो, जो गीता सांगणाऱ्याची निंदा करतो, जो ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याची निंदा करतो, अशा अनिंदकाला गीता सांगू नको. त्याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की य इदं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति, भक्तिं मयी पराकृत्वा मामे वैश्यस्य संशया. जो हे परम गुह्य माझ्या भक्तांना सांगेल त्याची माझ्या ठाई परमभक्ती निर्माण होऊन तो मलाच येऊन पोचेल याच्यात शंका नाही. जयंतरावांनी ओव्या वाचल्या, ते मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी एकची होय याच्यातल्या ओव्या. आणि त्याच्यापेक्षा सर्व सर्व मनुष्य मात्रांमध्ये जो माझ्या भक्तांना गीता सांगतो त्याच्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय नाही, माझा अधिक प्रिय करणारा कोणीही नाही. त्याच्यापेक्षा जास्त आवडणारा या भूमीमध्ये कधीही होणार नाही असं भगवंत म्हणाले. म्हणून दोन अधिकरणांवर मी बोलणार आहे. पहिलं अधिकरण हा जो गीता धर्म आहे तो गीता धर्म त्याची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी म्हणून अधिकारी कोण, आणि दुसरं म्हणजे याची फलश्रुती काय. या गीता धर्म श्रवणाची फलश्रुती म्हणून आमच्या या दोघांच्या धर्म संवादाचं जो कोणी मोठ्या भक्तिभावाने ऐकेल आणि त्या प्रकारे ज्ञान यज्ञानी जणू माझी पूजा बांधेल तो मला अतिशय प्रिय असेल असं भगवंत सांगतात. तसंच श्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याच्या ठिकाणी दोषदृष्टी नाही, असा ऐकणारा सर्व पापांमधून मुक्त होतो आणि शुभ लोकांपर्यंत पोचतो आणि शेवटी मलाच प्राप्त होतो याच्यामध्ये काहीही शंका नाही असं भगवंत म्हणतात. त्याच्या या श्लोकापर्यंत भगवद्गीतेचा उपदेश संपला. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयाद अपि यो नरः सोपि मुक्ताः शुभान लोकान प्राप्नुयान पुण्यकर्मणाम. इथं भगवद्गीता संपली, गीता उपदेश संपला. आता हे अर्जुनाला समजलं की नाही असा प्रश्न भगवंतांनी अर्जुनाला विचारला. कश्चिदेत श्रुतम पार्थ त्वयी एकाग्रेण चेतसा. मी हे सांगितलं तर ते तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना, कश्चित अज्ञान संमोहः प्रनष्टस्ते धनंजय, अज्ञानजन्य संमोह तुझ्या ठिकाणी असलेला नष्ट झाला ना, आणि मग ते अर्जुनाचं सुप्रसिद्ध उत्तर नष्टो मोहः स्मृतीही लब्ध्वा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी। माझा मोह नष्ट झाला, मोह निरसनार्थ गीता सांगितली होती, मला आत्मस्मृती प्राप्त झाली, हे सगळं तुमच्या प्रसादामुळे झालं, मी आता स्थिर प्रज्ञ झालो, स्थित प्रज्ञ झालो, स्थितोस्मी, गत संदेह हा माझे सगळे संदेह संपले, करिष्ये वचनम तव, म्हणजे गीता धर्मामध्ये जो उपदेश केला तो उपदेश आचरून मी माझी सगळी कर्तव्य कर्म आता करेन, अशी असा निर्वाळा अर्जुनानी भगवंतांना दिला। हे सगळं काय प्रकरण आहे आपण या 8 दिवसांमध्ये पाहू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुध कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।
आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणार आहे। सद्भक्त अरविंद धोंडफळे ते आता पसायदान सादर करतील, आपण मात्र ते मनातल्या मनातच म्हणणार आहोत। या पसायदानानंतर मंडळातर्फे सद्भक्त गिरीशदादा कुलकर्णी काही महत्वाची निवेदनं करणार आहेत। सर्व साधक बंधू भगिनींनी पसायदानानंतर आपल्या जागेवरच बसून ती शांत चित्ताने ऐकावी अशी नम्र प्रार्थना।
आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मै प्रजीवाचे दुरिकाचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयुषाचे च चंद्र मेजे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किं बहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मिया वोविया फुले मोकळी अर्पिली आंघ्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।